तर आज आपण श्रीमद भगवद्गीता मधून तिसरा अध्याय 20वा श्लोक वाचत आहोत. कर्मणैव हि संसिद्धिम्, कर्म नैव हि संसिद्धिम्, आस्थिता जनकादयः, आस्थिता जनकादयः, लोकसंगहम अमेवापि, लोकसंगहमेवापि, संपश्यन् कर्तुम अर्हसि, संपश्यन् कर्तुम अर्हसि. कर्मणा, कर्माद्वारे एव सुद्धा ही निश्चित संसिद्धिम सिद्धीमध्ये आस्थिताः स्थित झालेले जनक आदयः, जनक आणि इतर राजे, लोक संगम सामान्य लोक एव अपि सुद्धा संपश्यन विचार करून कर्तुम करण्यासाठी अर्हसी तो योग्य आहेस. अनुवाद. जनक आदि राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तो आपले कर्म करणेच योग्य आहे. तात्पर्य, जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्यांना वेदोक्त कर्मांचे पालन करण्याचे बंधन नव्हते. तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता त्यांनी सर्व विहित कर्मांचे आचरण केले. जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते. भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीमध्ये स्थित होते. परंतु ते मिथिलेचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यायचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या सर्वांनी इथे बघायचं आहे. परंतु ते मिथिलेचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यायचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, परंतु त्यांनी युद्ध केलेच. कारण चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचेही आवश्यकता असते, हे त्यांना सामान्य लोकांना शिकवायचे होते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रयत्न सर्व प्रकारे केले होते, परंतु विपक्ष युद्ध करण्याविषयी कृतनिश्चयी होता. या यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या मनुष्याला जरी या जगाविषयी यत्किंचितही आस्था नसली तरी ते लोकांना कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे शिकविण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण तिचे अनुसरण करू शकतील, याचेच वर्णन पुढच्या श्लोकात करण्यात आलेले आहे. आता तुम्ही यावे. हरे कृष्ण. आणखीन एक. हरे कृष्ण. आता आपण फक्त अनुवाद काही पुढच्या श्लोकांचे वाचू. हरे कृष्ण. श्रेष्ठ यद्यद् आचरति श्रेष्ठस्तत्तद्देवे तरोजनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तत् अनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जे जे करतो त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी श्रेष्ठ पुरुष जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जग कार्य करते. पुढचा श्लोक, न मे पार्थस्ते कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानावाप्तम नानावाप्तमा आप्तव्यम वर्त एव च कर्मणी। हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये मला म्हणजे भगवंताला कोणतेही नियत कर्तव्य नाही, मला कशाची उणी नाही किंवा मला काही प्राप्त करायची आवश्यकता पण नाही, तरी सुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो। यदि यनम्य वर्तेयम जातु कर्मण्य द इंद्रिया इंद्रितः मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा। कारण जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील। मी नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील। अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन। आता शेवटचा, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करत राहावे। पुढचंही वाचू, न बुद्धिभेद जनम ये ज्ञानाम न बुद्धिभेदम जन येत ज्ञानाम कर्मसंगिनाम जोश येत सर्व कर्माणी विज्ञान विद्वान युक्त समाचरण। नियत कर्मांच्या फळावर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रवृत्त करू नये। या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासाकरिता सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। पाच आपण श्लोक वाचले, ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुर उन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। एकदम ताजी खबर ती म्हणजे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांचा वडिलांचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झाला। ते 100 वर्षाचे होते, 100 पूर्ण करून ते गेले। तर त्यांचे जन्माने ख्रिश्चन आहेत सगळे ना, रिचर्ड स्लावीन जेरी स्लावीन। तरीसुद्धा गुरु महाराजांनी त्यांच्या वडिलांचा 10 केला। अमेरिकेत ती सुविधा आहे, त्यांची अस्थी रक्षा घेऊन ते भारतामध्ये आले आणि त्यांनी परवा आपल्या गुरूंची आपल्या वडिलांची अस्थी मायापूरमध्ये गंगेमध्ये प्रवाहित केली ब्राह्मणांच्या मदतीने। श्लोक उच्चारण करत भक्तिभावे ती अस्थी अर्पण केली। जवळजवळ मला वाटतं 10 त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यावेळी त्यांनी यमुनेमध्ये केशीघाट या ठिकाणी आपल्या आईच्या वस्ती विसर्जित केल्या आणि दुसरा भाग मायापूरमध्ये त्याच ठिकाणी गंगेमध्ये अर्पण केला। आणखीन एक गोष्ट, बरसाण्यामध्ये ते कुटुंब जे आहे ज्यांच्या सान्निध्यामध्ये परमपूज्य राधानाथ महाराज 6 राहिले 1971 जेव्हा ते भगवंत आणि त्यांच्याविषयी साक्षात्कार व्हायला पाहिजे म्हणून भटकत होते भारतभर है ना, हिमालयामध्ये त्यांची ती भटकंती जी होती संशोधन भटकंती त्याचा म्हणजे एंड जो आहे तो बरसाण्यामध्ये झाला आणि त्यांना बरसाण्यामध्ये जो काही साक्षात्कार हवा होता तो झाला। म्हणजे त्यांचे डोळे जे आहेत ते नेहमी शोध घेत होते त्यांना जे हवं होतं ते, आणि तिकडे आल्यानंतर त्यांच्या नजरेमध्ये अशी एक दिसली वृत्ती की जे शोधत होते सापडलं त्यांना, ज्याचा शोध घेत होते ते त्यांना सापडलेला भाव त्यांच्या नेत्रामध्ये दिसू लागला। तर ते जे कुटुंब आहे ज्यांच्या सान्निध्यात ते राहिले त्यांना मी सुद्धा फार जवळून ओळखतो त्या कुटुंबाला. ते कुटुंब म्हणजे एक शुद्ध भक्त संग्रहालय आहे. बसा. हरे कृष्णा, हरे कृष्णा. तर ते कुटुंब जे आहे ते मी काय म्हटलं, काय शब्द वापरला, शुद्ध भक्त संग्रहालय आहे ते त्यांचं घर. म्हणजे सगळेच लोक त्यांच्या घरात, आई बाबापासून जेवढी मुलं झाली ती मुलं आणि सर्व. म्हणजे कधी कधी आपण शास्त्र वाचतो आणि मग विचार करत असतो ते असे शुद्ध भक्त कुठे भेटतील, त्यांचं वर्णन आपण ऐकतो, वर्णन वाचतो, ऐकतो, चर्चा करतो, तर अशी माणसं आपल्याला तिथे भेटतात बरसाण्यामध्ये. आणि अशी माणसं भेटणं हे पण खूप भाग्याची गोष्ट आहे, कारण या जगामध्ये मनुष्य जन्म घेतल्यावरती शुद्ध भक्तांना भेटणे किंवा भेटायची संधी लाभणे ही एक परम भाग्याची गोष्ट आहे. सगळ्यांना नाही भेटत, त्याला थोडीफार पूर्वपुण्याई आणि पूर्वसाधुसेवा आवश्यक असते. ती साधुसेवा केली ना तर सगळं साध्य होतं. म्हणून पुन्हा पुन्हा आपण ते वैष्णवसेवेचं महत्त्व सांगत असतो की वैष्णवसेवा करा, वैष्णवसेवा करा. कारण वैष्णवसेवा केली की भगवंत प्रसन्न होतात आणि भगवंत प्रसन्न झाले की ते आपले शुद्ध भक्त आपल्याकडे पाठवतात. त्यांचा संघ प्राप्त झाला की भगवंत प्राप्त होतात, है ना, अशी ही सायकल आहे. तर आम्हाला गुरुजींच्या कृपेने ते झाला संघ प्राप्त त्यांचा. त्यांची जी आई होती त्या घरामध्ये तिला मी जवळजवळ 20 वर्ष तरी बघितला आहे मी. म्हणजे काय सांगू थोडक्यात तुम्हाला, की इतक्या इतक्या कृष्ण आणि राधा समर्पित त्या होत्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आम्ही लहान लहान मुलं होतो आणि त्या वयस्क बाई होत्या. आणि आमचा पहिला कॅम्प तिकडे लागला होता बरसाण्याला, सर्वप्रथम 1992 सालचा, म्हणजे आजच्या 31 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्या माताजी रात्री 12 वाजता सर्वांना दूध देऊन, सर्वांना ब्लँकेट वगैरे देऊन, सर्वांना व्यवस्थित करून झोपायच्या. आणि सकाळी 3 वाजता जेव्हा लोक उठायचे तेव्हा त्याच्या आधी ते उठले असायचे. रात्री 12 वाजता मोठ्या भगोण्यामध्ये गरम पाणी ठेवायला ठेवून अर्धपट गरम करून त्या झोपून जायच्या. कारण सकाळी त्या कडक 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 थंडीमध्ये गरम पाणी व्हायचं नाही, पण ते अर्धवट गरम करून कोमट करून परत सकाळी 3 वाजता चालू करायचं, म्हणजे मग 3:30 लोक उठतील तेव्हा गरम पाणी मिळेल. तर त्या माताजींना 3 आठवड्यामध्ये कोणी झोपलेलं पाहिलंच नाही. सर्वांना दूध देऊन, सर्वांना हवा नको बघून, सर्वांना झोपवून, मग पाणी गरम करून अर्धवट, मग त्या झोपायच्या आणि 2 तासाने परत उठायच्या. आणि सगळ्यांनी उठण्याआधी परत चूल लावून पाणी गरम करून परत सेवा चालू. आणि दिवसभर त्यांचं खाणं पिणं जेवण सगळ्या त्या करत राहायच्या. आणि कधीही चेहऱ्यावरती अशी असं वाटलं नाही किती दिवस, 21 दिवस. आणि किती माणसं होती त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये किती माणसं होती, आमची 68 माणसं होती त्यांच्या घरात. घर मोठं होतं अर्थात, परंतु त्याच्यातसुद्धा 68 माणसं म्हणजे त्या सगळ्यांची, तरुण मुलामुलींची, त्या वयस्क बाईने आपल्या कुटुंबासहित 21 दिवस काळजी घेतली. ही त्यांच्या सेवेची थोडीशी झलक, खूप मोठी त्यांची महती आहे. आणि त्यांना मग शेवटी असा आजार झाला की सगळ्या अंगाची अशी लाहिले झाली, बेशी पापडी निघाली पूर्ण सगळी अंगाची. दॅट इज कॉल्ड एज एक्सफोलिएटिव्ह डर्मेटायटिस, म्हणजे त्वचा टिकतच नाही, त्वचानुसार निघत राहते पूर्ण अशी. असे त्यांनी खूप हल्लापेष्टा काढल्या. आणि 2 जानेवारी मला वाटतं, वर्ष आठवत नाही, पण 2 जानेवारी तारीख होती, मी आणि महाराज त्यांना भेटायला गेलो. तर महाराजांनाही त्यांना त्यांच्याकरता कीर्तन केलं आणि त्या माताजी अशा इतक्या कमजोर अवस्थेत होत्या की त्यांना हलवायला पण ते लोक हलवायचे, म्हणजे इकडून तिकडून काय करायला. तर त्या माताजी इतक्या भयंकर अवस्थेत पटकन धाडकन उठून बसल्या स्वतःच महाराजांना बघितल्यावर. आणि त्यांच्यासमोर असं एक कॅलेंडर होतं, तर आम्ही दिलं होतं, पण ते कॅलेंडरमध्ये राधानाथ महाराजांनी श्रृंगार केलेल्या राधा गोपीनाथचा चित्रपट त्या दिवशी त्या वर्षी कॅलेंडरमध्ये छापलं होतं. आणि ते चित्रपट त्यांनी आपल्या समोर ठेवलं होतं, कायम त्यांना ते बघत राहायचे. आणि ज्यांनी त्यांना श्रृंगार केला होता ते महाराज त्यांच्यासमोर भेटायला आले, धाडकण त्या उठल्या आणि मग काय वार्तालाप केला प्रेम, आणि परत झोपी गेल्या. आणि त्यांचा जेव्हा मृत्यूचा प्रसंग आला त्यावेळी त्या सतत भगवंताचं नाव घेत होत्या, राधाराणीचं नाव घेत होते. मग त्यांचे गुरु जे आहेत त्यांच्याकडे राधात वरती परमपूज्य रमेश बाबाजी महाराज ते खाली आले पाडावरून, मान मंदिरावरून. ते पाड म्हणजे काय, लिफ्ट नाही तिकडे लगेच खाली यायला, पाड आहे तो पाड, तो उतरून यायला लागतो. ते उतरून आले आणि त्यांनी त्या संन्यासी विरक्त माणसाने त्या माताजींना आपल्या कुशीत घेतलं. आणि त्या माताजी म्हणाल्या, मला यांचे पाय धुवून पाणी द्या. तर ते महाराज थोडे संकोचले, पण लगेच त्यांनी आपलं मन स्थिर केलं, आपले पाय पुढे गेले आणि त्यांचे पाय धुतले गेले आणि त्याचं पाणी त्यांना पाजलं गेलं आणि त्यांच्या कुशीत त्यांनी प्राण सोडला. तर तुमचा काय अंदाज आहे, त्या कुठे गेल्या असतील मृत्यूनंतर? किती लोकांचं म्हणणं आहे ते गोलोकधाम गेले असतील? माझं तेच म्हणणं आहे. आता त्यांचा श्राद्ध करायचा प्रसंग आला, म्हणजे 12 दिवसानंतर त्यांचा जो पुत्र आहे त्यांचं नाव आहे पंडित रामजीलालजी, रामजीलाल शास्त्री, म्हणजे आजन्म ब्रह्मचारी मनुष्य आहे. त्यांचं आजचं वय कमीत कमी वाटतं 80 असेल का, 75 ते 80 मध्ये आहेत ते आज. आज महाराजांच्या वेळी ते महाराजांहून मोठे 2-4 वर्षांनी मोठे होते, म्हणजे महाराज जेव्हा तिथे पोचले होते तेव्हा. तर त्या पंडितजी ते त्यांनी आजन्म निस्पृहतेने भागवत सप्ताह केले, हे काही पैशाची अपेक्षा न करता, जे काही येतं चढावा ते सगळंच मान मंदिरामध्ये भोजन करण्याकरता, गायींच्या सेवेकरता, असं निस्पृहपणे स्वतः अजन्म असे साधारण राहिले, ब्रह्मचारी म्हणून राहिले, घरात राहूनसुद्धा मान मंदिराच्या आश्रमात राहिले, असं तपस्वी जीवन, एकदम तपस्वी. आणि ते पण माझ्यामध्ये शुद्ध भक्तच आहेत. तर त्यांनी आपलं आईचं श्राद्ध केलं. आता तुम्ही काय बोलाल, त्या पताची कुठे गेल्या? आपण श्राद्ध कोणाचा करतो? कॉमन नॉलेज ABCD आपण आता विचार करायचा प्रयत्न करतो. जी व्यक्ती पुन्हा जन्म घेणार आहे आणि त्यांचा पुढचा जन्म चांगला व्हावा किंवा आणखीन त्याचा पुढचा जन्म चांगला व्हावा, त्याची गती चांगली व्हावी, ज्यांचा पुढचा जन्म ह्याच जगात होणार आहे, कुठेतरी ह्या ब्रह्मांडामध्ये कुठेतरी होणार आहे भौतिक जगतामध्ये, त्यांच्याकरता आपण श्राद्ध करतो. हे ध्यानात घ्या पहिल्यांदा. जे लोक मृत्यूनंतर गौलोकधामी पोचतात त्यांना श्राद्धाची आवश्यकता नसते. श्राद्ध त्यांचं करतात ज्यांना आपण उत्तम गती प्राप्त व्हावी अशी आपली इच्छा असते. ज्यांना उत्तम गती प्राप्त झालेली आहे ऑलरेडी त्यांना काय फायदा? तर मी आतापर्यंत प्रश्न आला की अरे, मी त्यांना म्हटलं महाराज मी ते मला भेटले महाराज, स्वामी महाराज, बाबा महाराज, की महाराज या पंडितजींच्या वडील आईला श्राद्ध करायची यांच्या काय गरज आहे, ते तर शुद्ध भक्त होते ना, परम संत होते ते. त्यांनी लगेच हे 3.20 ते 3.25 पर्यंत सगळं मला ठाड धाड म्हणून सांगितलं. मी जे वाचलेलं 5 श्लोक आता, त्याचा अर्थ असा आहे की पंडितजी जे आहेत ते स्वतः एक मोठे आचार्य आहेत, त्यांचे अनेक अनुयायी शिष्य वगैरे आहेत स्वतः, म्हणजे अशी स्थापित गुरु नाही आहेत ते, पण त्यांचे असेच हृदया म्हणजे हृदयापासून असे अनेक अनुयायी आहेत त्यांचे, त्यांना मानणारे, त्यांचा सल्ला घेणारे, त्यांचा आदर्श मानणारे असे त्यांचे खूप हजारो लोक असतील. तर जर पंडितजींनी आपल्या आईचं श्राद्ध नाही केलं, त्यांचे हजारो शिष्य जे आहेत आणि अनुयायी आहेत ते पण श्राद्ध नाही करणार का? अरे पंडितजींनी नाही किया तो मैं क्यों करू? हमारे पंडितजींनी नाही किया. अरे पंडितजींची आई शुद्ध भक्त होती, तुझी आईकडे शुद्ध भक्त आहे. पण यद यद आचरती श्रेष्ठस, आपण काय श्लोक वाचला पुढचा 3.21, यद यद आचरती श्रेष्ठस, जशी महान लोक कार्य करतात तसंच अनुकरण सामान्य माणसं करतात. म्हणून महान लोकांनी काय करावं? जपून काम करावं. दर कार्य करताना विचार करावा की माझं हे कार्य कोणतरी भक्त आहे, त्याच्यातनं प्रेरणा घेत आहे, सकारात्मक किंवा नकारात्मक. समजा कोणी शुद्ध भक्त आदर्शवादी आदर्श असलेल्या माणसाला कोणी शिव्या देताना ऐकलं रस्त्यामध्ये, समजा शिव्या देताना अश्लाघ्य शिव्या देताना ऐकलं, त्याला काय वाटेल? अरे हे पण. किंवा ट्रेनमध्ये मारामारी करताना पाहिलं, समजा धक्काबुक्की करताना पाहिलं. म्हणून श्रेष्ठ व्यक्ती होणं साधारण सोपं नसतं, कारण असं चॅलेंज असतं आपल्याला, असं एक अवघड चुनौती असते की कायम आदर्श वागायचं कठीण काम आहे, सोपं काम नाही. पण ते आदर्श वागणं जे असतं ते एका ठिकाणी असं स्वाभाविक होऊन जातं, म्हणजे स्वभाव बनतो आपला तो. काही काळापर्यंत आपण ते मारून मुटकून प्रयत्नपूर्वक करत असतो, मग आपोआप काही दिवसानंतर ते स्वभाव वळले, अंग वळले पडतं, तेच वागणं, त्याच प्रकारचं वागणं सहज सुंदर होऊन जातं. म्हणजे जेव्हा आपण आता साधनामध्ये कशी साधना भक्ती अशी विचारपूर्वक उठायचंच आहे, करायचंच आहे, उद्या आपल्याला 8 जर पूर्ण करायचंच आहे, त्याच्यानंतर भागवत वाचायचंच आहे, असं एक नियमावली असते आपली, ते आपण प्रयत्नपूर्वक निश्चयपूर्वक करत असतो. पण रागानुगा भक्ती सुरू झाली की काय होतं? त्याच गोष्टी स्वभावानुसार होतात, म्हणजे ऑटोमॅटिक, अलार्म लावावा लागत नाही, लगेच जागच येते. मनुष्य स्प्रिंगप्रमाणे उठतो बिछाण्यात आणि लगेच जप सुरू करतो, अखंड जप असतो दिवसभर चालू. परंतु स्वभावामध्ये येण्याकरता, स्वाभाविक होण्याकरता वेळ लागतो ना त्या गोष्टीला, मोठी म्हणजे संघर्ष असतो त्यामध्ये. तेव्हा ते म्हणाले की आपण जरी आपल्याला जरी आवश्यकता नसली आपल्या आईवडिलांना, म्हणजे त्यांची आई शुद्ध भक्त होती म्हणून नसेल, तरी पण लोकसंग्रह करता, लोकांकरता तो आदर्श होणं आवश्यक आहे. म्हणून पुढे भगवंत काय म्हणतात की मला पण काही कर्तव्य नाही जगात, या मी कुठच्याच कर्माने नाहम कर्माने लिंपंती, मी कुठच्याही कर्माने लिप्त नाही आहे, मला काहीही ऑब्लिगेशन नाही आहे, काही गोष्टी अनिवार्य नाहीत मला की मी केलंच पाहिजे नाहीच केलं पाहिजे किंवा काही कर्माची फळं पण मला लागू आहेत असं काही नाही मला. तरीही मी जगात जन्म घेतो जेव्हा मानुषीम तनुमाश्रितम, तेव्हा मी पण माझे कर्म करतो, नेहमी कर्तव्य करतो. म्हणून सकाळी भगवंत रोज द्वारकेमध्ये उठून जप करायचे, अग्निहोत्र करायचे. भगवंत स्वतः हां भगवंताची दिनचर्या दिलेली आहे द्वारकेतली, त्याच्यामध्ये भगवंत सकाळी उठून ध्यान करतायत असं नारद मुनींनी पाहिलेलं आहे स्वतः. कारण ते मनुष्य म्हणून आलेत ना, म्हणून इतर मनुष्यांना ते भगवंत आदर्श म्हणून काहीतरी कार्य करतायत, यज्ञ करतायत, आपल्या मुलांची लग्न केली, त्यांना स्थिर स्थावर केलं, बायकोला सगळ्यांना वेळ दिला, कुठच्याही बाईने कंप्लेंट नाही केली. ज्याला माहिती आहे त्यांनी त्या ठिकाणी उभं राहावं आणि करून घ्यावं. तर आदर्श वागणूक भगवंत आणि भगवंताचे भक्त दाखवतात त्यांच्या जीवनामध्ये. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे त्यांनी आपल्या आईचं श्राद्ध केलं आणि आजही त्यांच्या घरी नियमित मी पाहत असो, कारण त्या काळात आमचं जाणं येणं असतंच, त्यांच्याकडे श्राद्ध कर्म पितृपक्ष चालू असतं व्यवस्थित करून, आणि माझ्या मते त्यांच्या कोणालाच आवश्यकता नाही पण तरी ते करत असतात. तर या जगात आपण जन्म घेतो ते आईवडिलांच्या कृपेने आहे ना, त्यांच्या माध्यमातून. आई आपल्याला 9 पोटात वागवते, सोपं काम नाही आहे. 9 वाढतं वजन पोटात घेऊन फिरायचं, पाठ डोके घेऊन उलट्या डायबिटीज हायपरटेन्शन जब ब्लड प्रेशर सहन करत करत अतिशय कष्ट सहन करत किती त्रास होतो. मग त्याच्यानंतर ते डिलिव्हरी बाळंतपण त्याच्यानंतर मग 6 महिने कमीत कमी 1 वर्षभर रात्रंदिवस झोपेची काय गॅरंटी नाही. कधी उठेल कधी झोपेल कधी काय दस ताप येईल कधी जुलाब होतील दात येतील मग उलट्या होतील मग काय 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 होत राहतं. त्यामध्ये आईला कधीही झोपेची गॅरंटी नसते. नेहमीच तिचे डोळे तारवटलेले असतात. त्याच्याबरोबर कधी बापाचे पण असतात कारण त्याला पण कधी मध्ये मध्ये उठायला लागतं रात्री आईला मदत करण्याकरता. अशा प्रकारे आई वडिलांचं जे आपल्याला आपल्यावरती ऋण आहे ना ते कधीही आपण चुकवू असं विचार करणं पण पाप आहे. म्हणजे मी एवढं केलं माझ्या आईवडिलाकरता मी एवढं केलं कोण करतं मी केलं अशा प्रकारे मी माझ्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त झालो असं म्हणणं हे चूक आहे. आमच्या आमच्या कुटुंबामध्ये ना एक वयस्क व्यक्ती आहे. तर त्यांना मी भेटायला गेलो होतो एकदा मँगलोरला आमच्या गावी. तर ते त्यावेळी त्यांच्या वडिलांचं ते श्राद्ध करत होते आणि ते स्वतः काहीतरी 85 वर्षाचे होते ते ग्रस्थ. मग त्यांचे वडील किती असतील म्हणजे त्यांचे किती वर्षापूर्वी मृत्यू झाला असेल. तर मी पाहिलं की ते वडील तेच व्यक्ती जी आहे ती एवढी वयस्क आहे. मग त्यांना विचारलं की अरे काका तुम्ही सांगा मला एक गोष्ट की आई वडिलांचं श्राद्ध कधीपर्यंत करावं. मी त्यांना विचारलं किती वर्ष झाले. ते म्हणे बाबा बघतो 40 वर्ष झाली. आता 40 वर्ष श्राद्धांनी केलेलं आहे तर मी विचारलं आणि किती करायचं. ते म्हणे जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत श्राद्ध करत राहायचं आणि तरीसुद्धा तुम्ही आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होऊ नाही शकत. एवढं करूनसुद्धा एवढं ते ऋण आहे. मी आपण आपला प्रयत्न करतो आहे आपल्या पद्धतीने आपलं कर्तव्य करतो आहे परंतु आपले ते 100% कर्तव्य करणं म्हणजे आपण ऋणातून मुक्त होणं नव्हे. हा मुख्य मुद्दा त्यांनी मांडला तुम्हाला खूप आवडला. कारण मनुष्यजन्म जो आहे ना तो भगवत प्राप्ती करता आहे त्याचबरोबर जे काही प्राप्त आहे त्याकरता कृतज्ञता करते पण आहे. ह्युमन लाईफ इज नॉट ओनली मेंट फॉर अचिव्हिंग गॉड कृष्णा बट ऑल्सो टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड फॉर एव्हरीथिंग दॅट यू आर रिसिव्ड. आपल्या आयुष्यामध्ये आपलं काय काय प्राप्त झालं आहे. हां भूमीतून अन्न प्राप्त झालं आहे झाडातनं फळं फुलं प्राप्त झाली आहेत आणि या व्यक्तीने हे केलं आहे आजीने हे केलं आहे मामाने हे केलं आहे आईने हे केलं आहे बाबांनी हे केलं आहे भावांनी हे केलं आहे बहिणीने ते केलं आहे. असं किती लोकांच्या सहाय्याने आपलं जीवन समृद्ध होत असतं. आपलं जीवन जे आहे ते एका व्यक्तीमुळे समृद्ध होत नसतं. असे खूप प्रकारचे खूप माणसं आहेत खूप प्रकारचे माणसं आहेत. शिक्षक आहेत आपले शाळेतले शेजारी आपले आहेत जे कधी अडीअडचणीला आपला जेव घालतात आई नसताना आई बाहेर गेली आहे आईच्याकडे गेली आजारी आहे म्हणून मग मुलं शेजारी जेवतात तिकडून शाळेत जातात होता की नाही सगळ्या गोष्टी. तर एक आपलं आयुष्य उभं राहण्याकरता आपल्याला किती लोकांचं सहकार्य लागतं सहकार्य. तर त्या सगळ्यांचे आपण ऋणी आहोत आणि ते ऋण यानं त्या प्रकारे व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचं त्यात काय आवडं तो शिदार धर्म आहे त्यांना ते करायलाच पाहिजे असं नाही आपण म्हणायचं कधी. त्यांनी म्हटलं तर गोष्ट वेगळी आहे. हा आमचं कर्तव्य आम्ही केलंच पाहिजे पण जो लाभ घेतो त्याने असं म्हणता कामा नये त्यात काय मोठं आम्ही पण करतो असं नाही. तुम्हाला जे काय मिळतं त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ होणं आवश्यक आहे ऋणी होणं आवश्यक आहे ऋण व्यक्त करणं पण आवश्यक आहे. त्याच्यातला एक मोठा ऋण व्यक्त करायचा भाग म्हणजे श्राद्ध आपल्या गेलेल्या लोकांचं म्हणजे आई बाबा काका जे काय असतील थोडे हे फार मोठं कर्तव्य आहे. आजकाल लोक श्राद्ध करत नाहीत म्हणून त्यांच्या जीवनामध्ये खूप कष्ट आहेत. मग ते काय करतात मग ज्योतिष शोधतात हां कुंडलीवाला शोधतात मग तो म्हणणार हे अमुक दोष आहे तमुक दोष आहे मग त्यात एक दोष दिसतो पितृदोष. तो आजकाल जवळजवळ सगळ्यांच्या कुंडलीत असतो. हां मला आश्चर्य वाटतं गोष्टीचं आहे 100 पैकी 99-98 कुंडलीमध्ये तुम्हाला दिसतो पितृदोष. तर मी चौकशी केली काय आहे पितृदोषचं काय उगम कुठे आहे उगम. त्यामुळे पितृ म्हणजे पितृ लोकातल्या आपल्या पितरांना आपण संतुष्ट केलं नाही तर तुमच्या सगळ्याच कुटुंबांना पितृदोष लागतो. नवीन बाळ लग्न होऊन जे नवीन बाळ येईल त्यालाही तो दिस असतो पितृदोष. आणि जोपर्यंत त्याचं ते निराकरण केलं जात नाही तोपर्यंत जितकी मुलं येतील पुढे त्या कुटुंबात किंवा त्यांच्या मुलांना जेव्हा मुलं होतील त्यांनाही तो पितृदोष कंटिन्यू होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं पितृदोषामुळे मुलांचे लग्न होत नाहीत, मुलांचं शिक्षण पूर्ण होत नाही, त्यांना वेळेवर ॲडमिशन मिळत नाही, त्यांच्या प्रत्येक कामात विघ्न येतं. तू काय पण करा, म्हणजे कुठेही काही प्रयत्न करा, त्यात विघ्न येणार. काय ना विघ्न येणार. आपल्याला वाटतं अरे गेले ना ते मरून, आता त्यांचा काय संबंध आपल्याशी. पण काय असतं माहिती आहे ना, ते मृत्यू झाल्यानंतर ना एक मध्ये एक स्टेशन आहे, स्टेशन त्याचं नाव आहे पितृलोक. त्यांना तिथे वर्षभर राहावं लागतं आणि तिकडून मग निर्णय होतो की त्यांना कुठे पाठवायचं, स्वर्गात पाठवायचं का नरकात पाठवायचं, का आधी स्वर्ग मग नरक मग पृथ्वी, असा निर्णय तिकडे होतो. तोपर्यंत तिथे हॉल्टमध्ये असतात, ट्रान्झिशन मधली स्थिती असते आणि तोपर्यंत त्यांना तिकडे भोजन लागतं. तर असं म्हणतात की काही वर्ष तर काही राहायला लागतं कधी, ते तर खूप कठीण गणित आहे ते आपल्या चित्रगुप्त आणि यमराज आणि यमदूत यांच्याकडे ते गणित असतं. तर त्यांना असं म्हणतात की आपला वर्ष हा त्यांचा एक दिवस असतो आणि त्यांना प्रत्येक दिवशी जेवण लागतं. तर असं म्हणतात की पितृपक्ष हा त्यांचा लंच टाईम आहे, पितरांचा त्यांचा, त्या दिवशी त्यांच्या तिथीच्या दिवशी ज्या तिथीला त्यांचा मृत्यू पावून ते मृत्यू पावले त्या तिथीला त्यांना भोजन लागतं. त्या दिवशी त्यांचा जो टाईम असतो भोजनाचा, मग आपण इथून कसं खायला घालणार आणि पोचवणार कोण, असं असतं ना. माझा मुलगा हॉस्टेलला असतो, डब्यावाला येतो, जेवण बनवतो, डबा घेऊन जातो आणि तिकडे पोचवतो डब्याला, एक वाजता पोचतो डबा. तशी व्यवस्था ह्या जगात पण आहे. वरुण देवता आहेत, अग्निदेवता आहे, त्यांना आपण अर्पण करतो काही गोष्टी, मग ते भगवंताला अर्पण करतात, विष्णूला, मग विष्णू ते सूर्याला अर्पण करतात आणि सूर्य ते सूक्ष्मरूपाने जे पोषण आहे ते पितरांना पोचवतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जी आहे ना ती डाळ भात भात खाते असं नाही. चकोर पक्षी असं नव्हतो, चातक पक्षी तो ना आकाशातनं पडलेले बिंदू आहे तेच फक्त खातो, तेच फक्त पितो. असे प्रत्येकाची वेगळी पद्धती आहे, तशी पितरांची पद्धती वेगळी आहे. ते सूक्ष्मरूपाने आपलं अन्न ग्रहण करतात. आपण इकडं त्यांना खीर आणि मालपुआ आणि काय काय अर्पण करतो, तुपाचं बनवलेलं, आणि मग ते गायीच्या माध्यमातून आणि कावळ्याच्या माध्यमातून आणि त्यांना आपण ते अर्पण करतो. त्यांच्या वतीने गाय आणि कावळा स्वीकार करतो आणि मग ते पुढे काही देवता आहेत, जसं यज्ञामध्ये हव्यम वहतु प्रज्ञान जात वेदः पुनिहिमाम असे अनेक अग्नीचे मंत्र आहेत, अग्नीचे नाव आहेत. ते आपली आहुती यज्ञाच्या मार्फत ते प्रकारचे अग्नी जे आहेत, त्या प्रकारचे अग्नी ते आपल्या इष्ट ठिकाणी ते पोचवतात. हां, म्हणतो ना की विष्णवे स्वाहा, नरोत्तमाय स्वाहा, नरसिंहाय स्वाहा, मग ते जातवेदः आणि जे इह वायम इतरो जातवेदे दा देवेभ्यो ते आहेत, ते सगळे त्यांना पोचवतात. त्यांचं काम आहे ते आहुतीवरती पोचवणं. मग आपण प्रत्येक यज्ञानंतर ते ओम भूस्वाहा इदम विष्णवे इदम नमः, ओम भुवस्वाहा इदम इच्छुताय इदम नमः, ओम स्वस्वाहा इदम नारायणाय इदम नमः, ओम भूर्भव स्वस्वाहा इदम अनंताय इदम नमः, असं आपण ते चार प्रकारचे मंत्र म्हणून त्यांना पुढची गती देतो. हे सगळं सायन्स आहे, असंच काय आपण टाइमपास मंत्र म्हणत नाही आहोत. त्याला म्हणतात महाव्यावृती होम. त्यात चार प्रकारचे व्यक्ती आहेत, विष्णू आणि अच्युत, नारायण आणि अनंत, आणि चार प्रकारचे मार्ग आहेत, भू भुव स्व आणि भूर्भवस्व असे ते प्रवास करतात आपले आहुती. आणि चार प्रकारचे देवता एके ठिकाणून ते पुढे पोचवतात आणि तिकडून ते पुढे पोचवलं जातं. रिले सर्व्हिस, इथून तुम्ही येणार मग तो स्विगीतला मनुष्य येणार मग तो तिकडून जाऊन तिथे पोचवणार मग तिथं तो त्या दाराशी पोचवणार, असा हा मार्ग असतो आपला कसा तसा. तसेच श्राद्धाचं जेवण जे आहे त्याला प्रभू रामचंद्रांनी कावळ्याला वरदान दिलेलं आहे. एक शाप दिला आधी कावळ्याला, मग कावळ्याला वरदान पण दिलं. शाप का दिला, कारण स्फटिक शिलेमध्ये चित्रकूटमध्ये बसलेलं असताना त्या जयंत नावाच्या इंद्रपुत्राने कावळा बनवून सीतेच्या पायाला चोच मारली होती. तेव्हा प्रभू रामचंद्रने काय ठरवलं की याला बाण मारून नष्ट करणार. त्याची एवढी हिंमत इंद्राच्या पुत्राची की सीतेच्या पायाला येऊन टोच मारावी, मग त्याचा खूप पाठलाग केला. मग ते परत येऊन शरणागत झाला तो कावळा. मग तरी आता बाण काढला होता ना, मग काय करायचा, रामबाण आहे तो सुटल्याशिवाय परत नाही येऊ शकत. तो बाण आता काय करू, मग ते बाण त्याच्या डोळ्याला मारला, मग कावळा एका डोळ्याने आंधळा झाला. म्हणून कावळा नेहमी असा बघतो, असा असा बघतो, कधी मी सरळ नाही बघतो, कधी असा 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 बघतो, म्हणजे या डोळी जो डोळा त्याचा चालू चांगला आहे त्याने बघतो. मग त्याने उशाप मागितला, मग त्याला भगवंताने वरदान दिलं की तुला सगळे सूक्ष्मजीव दिसतील मेल्यानंतर पण, आणि त्यांची काय इच्छा असेल नसेल ते पण तुला कळेल, आणि कोण तृप्त आहे कोण तृप्त नाही हे पण तुला कळेल, आणि तुला ते मान मिळेल त्यांचं ते ग्रहण करायचं, ज्या मार्गे त्यांना मुक्ती मिळू शकते, असं एक तांत्रिक टेक्निकल वरदान दिलं आहे. म्हणून ते कावळ्याला दाखवणं खूप आवश्यक असतं. आणि तुला आश्चर्य वाटेल खूप, आपण सायंटिफिक आहोत, शिकलेले आहोत आणि काय काय आपण म्हणत असतो, पण काही लोकांना ते कावळ्या शिवतच नाही, तुम्ही काय वाटेल ते करा, असे वरून 50 कावळे फिरतील पण तिकडे तोंड लावणार नाही. आणि काही ठिकाणी ठेवल्या क्षणी नुसता का का म्हटलं की लगेच 4-5 कावळे येऊन खातात लगेच. ते आता आमच्याकडे अलीकडे खूप मृत्यू झाले, त्यामुळे मी सगळं बघितलं आहे. त्यात पण 2 अर्थ आहेत की जी व्यक्ती इहलोक पार करून परवैमात गेलेली आहे त्याला नाही कावळा शिवत, त्याला गरज पण नाही शिवायची, कारण ते आपल्या ठिकाणी पोचले ना, परमस्थानी परमधामम यत यत गत्वान निवर्तन्ते तद्धामम परमम मम, त्यांना नाही शिवत. आणि ज्यांच्या खूप अतृप्त इच्छा आहेत त्यांना पण नाही शिवत. मग शिवतो कोणाला, जे ह्याच लोकात त्यांना परत जन्म घ्यायचा आहे ते पुन्हा इथे येणार परत फिरून फिरून, पण त्यांच्या इच्छा ह्या जन्माच्या ते पूर्ण झाल्या आहेत, परंतु भगवंताच्याकडे जायला ते अजून योग्य झालेले नाही आहेत. त्यांना जाऊन कावळा शिवतो त्यांच्या पिंडाला, म्हणजे पुढचा जन्म त्यांचा जे काय आहे तो त्याला गतिरोध येत नाही. आणि सर्व देवांची सर्व देवदेवतांची सर्वांची जननी गाय, तिला आपण जेव्हा अन्न खायला घालतो तेव्हा एका अर्थाने सर्व देवी देवतांना आपण अन्न घालतो, म्हणून ते पण खूप आवश्यक आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मण मुखमासीत, म्हणजे ब्राह्मण हे विराट पुरुष जे आहे ना, ओम पुरुष सहस्र शीर्षा पुरुष हा त्याचं मुख आहे ब्राह्मण. ब्राह्मणो अस्य मुखम आसीत, बाहू राजन्य कृतः, त्यांचे भाऊ जे आहेत ते क्षत्रिय आहेत. उरु तद यदि वैश्य हा, तर पोट जे आहे ते वैश्य आहेत. आणि पदव्याम भूमो अजायत, म्हणजे त्याचे पाय जे आहेत ते शूद्र आहेत. तर त्यांच्या मुखातून विष्णू भोजन करतो, अग्नीच्या मुखात रूपातून विष्णू भोजन करतात, ब्राह्मणाच्या मुखातून अग्नी सॉरी पुन्हा सांगतो, अग्नीच्या मुखातून आणि ब्राह्मणाच्या मुखातून विष्णू भगवंत भोजन स्वीकार करतात. म्हणून ब्राह्मणांना भोजन करणं खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे हे श्राद्ध जे आहे ते सिद्ध होतं. तर 4 गोष्टी आहेत जे केल्याने श्राद्ध सिद्ध होतं, म्हणजे परिपूर्ण होतं. अनेक गोष्टी आहेत ते मी सांगतो तुम्हाला 1 बाय 1. एक म्हणजे श्राद्ध असतं, बसा प्रभूजी खाली, एक श्राद्ध असतं पितृपक्षातलं आणि एक असतं तिथीप्रमाणे केलेलं, म्हणजे ज्या दिवशी झाला आहे मृत्यू, म्हणजे माघ महिन्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये पंचमीला झालेला मृत्यू तो त्या दिवशी करायला लागतो वर्ष श्राद्ध या निमित्त ह्या नियमाने. आणि एक असतं पितृपक्ष श्राद्ध, म्हणजे आता चालू झालं पितृपक्ष, त्याच्यामध्ये समजा माझ्या वडिलांची तिथी द्वितीय आहे जी आज आहे, हां, तर त्या तिथीला त्यांचं तर्पण करायचं असतं. आईची तिथी पंचमी आहे ती पंचमीला करायची असते. किंवा समजा घरात खूप माणसं गेली असतील, मोठा भाऊ पण गेला आहे, छोटा भाऊ पण गेला आहे, मधला पण गेला आहे, आई पण गेले, बाबा पण गेले आणि तुमचा एखादा मूल गेला असेल, तर इतकी श्राद्ध कशी करणार? तर त्या सगळ्यात सिनियर कोण आहे? बाबा. त्यांच्या तिथीला सर्वांचं श्राद्ध करायचं, दॅट इज कॉल्ड पितृपक्ष श्राद्ध तर्पण. तर्पण म्हणजे काय? त्यामध्ये काळा तीळ आणि पाणी आणि कुश, म्हणजे कुशगवत असतं ना जे वराहदेवाच्या रोमातून उत्पन्न झालेलं आहे, वराहदेवाच्या शरीरातल्या घामातून आणि पाण्यातून काळातील उत्पन्न झालं आहे, तर ते कुश असं हातात धरायचं आणि तो तीळ हातात घ्यायचा आणि अंगठ्यातून पाणी सोडायचं, ते नावं घ्यायची, प्रपितामह प्र तर्पयंती, पितामह तर्पयंती, पितृ तर्पयंती, मातृ तर्पयंती, असं सगळ्यांचं नाव घेऊन जे कारण गेले आहेत त्यांचं नाव घेऊन त्यांना असं अंगठ्याने अर्पण करायचं, माझा संकल्प करायचा. ते टेक्निकल आहे सगळं, म्हणजे कसं जसं ऑपरेशन करण्याआधी आधी ॲनेस्थेशिया, फिटनेस, मग बी पी, मग शुगर, मग फिट झालं की मग ते बघतात, मग तो शेव करतात, मग त्याचं इंजेक्शन देतात, ते संकल्प करण्याकरता, मग ॲक्च्युअल कापून ऑपरेशन सुरू करतात. तसं संकल्प करायचा, आज मी संकल्प करत आहे, मी अमुक तमुक आहे, मी या ठिकाणी बसलेलो आहे आणि मी या ठिकाणी बसून संकल्प करत आहे की मी हे तर्पण कार्य करत आहे, असं म्हणून मग ते तर्पण करायचं असतं. ते नंबर वन कार्य. नंबर टू कार्य, जे जेवण घरी बनवतो ते कावळ्याला आपण अर्पण करायचं, ठेवायचं त्या नावाने आणि वाट पाहायची तो खाईपर्यंत. मग गायीला एक प्लेट ठेवायची, त्याच्या आधी सर्व विष्णूला अर्पण करायचं, विष्णू प्रसाद तो कावळ्याला आणि गायीला अर्पण करायचा आणि मग तेच जेवण जे आहे ते ब्राह्मणांना घालायचं. 1, 3, 5, 7, 9, 11 या संख्येमध्ये, विषम संख्येमध्ये ब्राह्मणांना बोलवायचं, योग्य ब्राह्मणांना बोलवायचं आणि त्यांना भोजन द्यायचं. आणि त्या भोजनामध्ये तांदळाची खीर असणं आवश्यक आहे आणि असं म्हटलेलं आहे शास्त्रोक्त पद्धतीने की जर तुम्ही पुरी बनवाल आणि खीर बनवाल तर बेस्ट, पण ती पुरी जी आहे ती तुपात तळलेली असावी, कारण तेलात तळलेली पुरी आणि दुधाची खीर खाल्ली तर म्हणे अपराध होतो. ॲज पर स्क्रिप्चर्स. आणि ते भोजन त्यांना करायचं, द्यायचं ब्राह्मणांना, संतुष्ट करायचं. नुसतं जेवण दिलं की मला आवडीचं केलं असं नाही, त्यांना संतुष्टी वाटली पाहिजे तुमच्या प्रेमाने. त्यांना भोजनाची गरज नसते तुमच्या, आपल्याला त्यांना द्यायची गरज असते. मग आपण त्यांना असं द्यायचं की त्यांना ते आवडेल, ते संतुष्ट होतील, त्यांचा अपराध नाही होणार, किंवा त्यांना खीर हवी होती पण तुम्ही दिलीच नाही, किंवा त्यांना भाजी हवी होती तुम्ही त्याला दिलीच नाही, दुर्लक्ष केलं, ते वाट बघत राहिले आणि निघून गेले मग कंटाळून, असं नाही. जसं काही लोक म्हणतात की आम्ही मंदिरात करू ना स्पॉन्सर, सगळ्या ब्रह्मचाऱ्यांना जेवण देऊ ना, तुम्ही म्हटलं की जरूर द्या, पण मंदिरामध्ये पैसे देणे आणि तिकडे त्यांना जेवण घालणे आणि घरामध्ये पाच बोलवणे आणि त्यांना बसवून तुमच्या पद्धतीने त्यांना वाढत राहणे वैयक्तिक दृष्टीने, ह्यात जमीन अस्वाचं अंतर आहे. हे सगळ्यात पर्सनल आहे. मला तुम्ही म्हणाले समजा मी आता बरबळे आलो आणि मला माताजी म्हणाला माताजी प्रभूजी हे घ्या 500 रुपये घ्या, 5 जेवणाचे तुम्ही कुठेही जेवा, किंवा त्या मला प्रत्येक वेळी भरी बसून जेवण करून वाढतायत आणि मी संतुष्ट होत आहे, त्यात फरक आहे का नाही फरक आहे? 500 काय, 1000, 1100 रुपये घ्या आणि 250 रुपये पर जेवण तुम्ही कुठे पण जाऊन जेवा, त्यात खूप फरक आहे. तर तसं ते जेवण चांगलं चांगलंच आहे, ते ॲडिशनल आहे, तुम्ही करू जरूर करावं ते, परंतु घरामध्ये योग्य प्रमाणाला बसवून प्रेमाने वाढणं संतुष्ट होईपर्यंत आणि त्यांनी हात धुवायची वेळ आली त्याला दक्षिणा पण देणं. दक्षिणेमध्ये खूप प्रकारची दक्षिणा असते, पैसे असतात, पुस्तकं असतात, वस्त्र असतात, छत्री असते, चपला असतात, गादी असते, हां किती प्रकारची देवाची मूर्ती असते, अशी खूप आरसा, तिलक, ताम्हण पात्र, पंचपात्र, पळी, अशी एक मोठी 16 आयटमची लिस्ट आहे. सोनं, गाय, सोन्याचं सिंहासनामध्ये बसून देवीची मूर्ती किंवा शालिग्राम शिला, असं 16 यादी आहे आणि खाली लिहिलं आहे यथाशक्ती यथा इच्छा. म्हणजे इच्छा पण असते आणि शक्ती पण असते ना, काही आपल्याला कदाचित सोन्याचं सिंहासन देणं शक्य नसेल, छोटंसं का होईना, तर भावना जास्त इम्पॉर्टंट असते, त्या भावनेने त्याला अर्पण करावं. हे सगळं जेव्हा होतं ना तेव्हा आपण त्याला म्हणतो की आपलं पितृपक्ष श्राद्ध संपूर्ण झालं. आता माझ्या घरी तर फार विचित्र मनोवृत्ती आहे, काय सांगू तुम्हाला, हे जग आता इतकं भरकटलेलं जग आहे ना, खूप भरकटलेलं जग आहे. ते म्हणतात काय फायदा, कुठे गेली माझी आई काय माहिती मला, आणि जर करायचं होतं तर ती सेवा इथेच करायला पाहिजे होती, ते असताना जी त्यांनी केलेली नाही आहे पण ते डायलॉग मारत आहेत, हे करना है तो यहाँ जब है तभी करो ना, जाने के बाद में वो हमको कष्ट देंगे इसलिए उनको तर्पण दे रहे हैं. जब जिंदा थे जब सेवा की जरूरत थी तभी सेवा नहीं किया असा आर्ग्युमेंट करतात स्वतः सेवा न करता जिवंत असताना आणि मेल्यानंतर काय फायदा म्हणून करायची गरज काय असं म्हणतात. पण श्राद्धाची व्याख्याच काय माहिती तुम्हाला व्याख्या श्रद्धया कुरुते इति श्राद्ध श्रद्धेने आपण जे करतो तेच श्राद्ध म्हणून गणलं जातं. जबरदस्तीने किया हुआ श्राद्ध श्राद्ध गिनती में नाही आता आहे. म्हणून श्रद्धा असायला हवी. श्रद्धा असलं तर भगवंत आहेत नाहीतर भगवंत कुठे आहेत काय गरज आहे भगवंताचं. नामात भगवंत आहेत हे श्रद्धाच नाही आहे मग नाम उच्चारून फायदा काय काहीतरी फायदा होईल पण पूर्ण फायदा नाही होणार. तर प्रत्येक मनुष्याचं हे कर्तव्य आहे की त्याने न चुकता आपल्याला आपल्या गेलेल्या वरिष्ठांचं श्राद्ध करावं श्राद्ध कर्म. कारण पितरांना तिथे काही आवश्यकता असतात वरती आणि ते आपणच करू शकतो जे आप त्यांचे वंशज आहोत आणि त्यांच्याकडून जर त्यांना नाही मिळालं ना काही त्यांचं जे जीव आहे ड्यू जे आहे त्यांचं जे काही त्यांचा अधिकार आहे किंवा त्यांना जे मिळालं पाहिजे आपल्याकडून नाही मिळालं तर त्यांना खूप त्रास होतो खूप कष्ट होतात त्यांना आणि त्या कष्टाच्या उद्वेगापोटी त्यांचे शिव्याशाप आपल्याला लागतात आणि त्यामुळे तो पितृत्व तुमच्या कुंडलीमध्ये येतो. आणि मग ते पितर जे असतात ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर काही लोक स्वार्थापोटी ते करतात कारण त्यांच्यामुळे त्रास नको होऊ दे आपल्याला म्हणून घाबरून करतात. पण खरं कसं करायला पाहिजे की माझी आई आहे माझे वडील आहेत ते त्यांना जे काही त्यांच्या अस्तित्वाकरता जी काय आवश्यकता आहे ते मला त्यांना पोचवणं माझं कर्तव्य आहे त्यांनी मला जन्म दिला आहे ही भावना वेगळी आणि मला ते त्रास देतील म्हणून करणं किती गंमत आहे बघा. कधी घरामध्ये कोणी काय असं काय केलं नाही आणि आता अचानक मग बाबा गेले काही काही वर्षापूर्वी आई खूप आता वयस्क आहे होती तर घरामध्ये एका मुलाच्या मुलाला असा जीवघेणा आजार झाला. तरुण मुला एकदम तरुण होतकरू विद्यार्थी चांगला शिकलेला मुलगा त्याच्या किडनी फेल झाल्या. मग झाली ना धावपळ हा डॉक्टर तो डॉक्टर मग सगळ्यांनी हात वरती केले की हा रोग इतका असाध्य आहे की कोणी याला ठीक नाही करू शकत. पुढची पायरी काय ज्योतिषशास्त्र त्याच्यानंतर काय तंत्रमंत्र बाबा गंडे फूक मारलेलं पाणी असा आपला प्रवास सुरू होतो. तर ज्योतिषशास्त्रामध्ये काय सापडलं की तुम्हाला पितृदोष आहे तुमच्या घरात कोणी श्राद्ध करत नाही म्हणून त्यांनी इतक्या वर्षांनी श्राद्ध करणं सुरू केलं. म्हणजे जे कर्तव्य होतं ते केलं नाही आता त्याचा काहीतरी त्रास होतो आहे आणि कुठेतरी ते लिंक लागले की ते ह्याच्यामुळे असं असं होत आहे म्हणून श्राद्ध सुरू केलं. म्हणजे हे पण स्वार्थापुढे केलेलं श्राद्ध आहे. म्हणून मनुष्याला ना ज्ञान असणं खूप आवश्यक आहे आणि ते ज्ञान प्राप्त करण्याकरता बुद्धी देवाने आपल्याला दिलेली आहे. कुत्री मांजर श्राद्ध करतात का त्यांना ते बुद्धी पण नाही त्यांना आवश्यकता पण नाही. पण मनुष्यजन्म हा खूप महत्त्वाचा असतो म्हणून त्याला सगळे नियम वगैरे सगळे लागू कर्तव्य नियम सगळे केलेले आहेत आणि स्वतः भगवंताने पण हे केलेलं आहे. आता माझे गुरु महाराज त्यांचे आईबाबांना काय डाऊट आहे की त्यांना देवाची धाम प्राप्त होणार नाही. अरे इतक्या मोठ्या संताला त्याने जन्म दिला तेवढंच पुरेसं आहे ते 9 महिने पुरेसे आहेत त्यांना हो की नाही. तरी ते करतात ना प्रत्येक वेळी करतात. त्यांनी अख्ख्या मायापूर्ण सगळ्या लोकांना खायला घातलं पूर्ण जेवण ते अग्नीमध्ये पाण्यामध्ये अस्थी अर्पण केल्यानंतर पूर्ण मायापूर समाजाला म्हणजे कमीत कमी 4,000 लोक असतील सगळ्यांना पोटभर स्वतः वाढलं त्यांनी जाऊन काय गरज त्यांना एका दृष्टीने. पण ते करतात कारण का त्यांना ते वाटतं की माझं कर्तव्य आहे ते. कारण शुद्ध भक्त हा स्वतःला कधी शुद्ध भक्त समजत नसतो. स्वतःला ते म्हणतात की मी किती पतित आहे मी किती हां ही त्यांची भावना आहे आणि त्या भावनेपोटी ते सर्व कर्तव्य पूर्ण करतात आणि आपल्याकरता आदर्श घालून देतात. म्हणून आपण हे सर्व न चुकता करणं आवश्यक आहे. लोकांना वाटतं आणखीन एक लोकांचे गैरसमज आहे खास करून भक्तांमध्ये. तो श्लोक कुठचा आहे प्रभूजी देवर्षी ऋणाम काय शक आहे म्हणा हां सर्वातरुण शरण शरण मृतो मुकुंदम परिहर्त करू कितव्या स्कंदामध्ये श्लोक आहे तो हां 11 स्कंद. त्या श्लोकाचा अर्थ काय माहिती आहे खूप इंटरेस्टिंग अर्थ आहे. की ज्या लोकांनी भक्ती मार्ग स्वीकारला आहे, जे लोक भक्त आहेत, संत आहेत, म्हणजे परिपूर्ण अवस्थेमध्ये आहेत, भक्त आहेत, त्यांना कशाचं ऋण लागत नसतं. बस गतो मुकुंद म्हणजे भगवंतामध्ये शरणागती स्वीकार केली की त्याला आपल्याला किती ऋण असतात. देव ऋषी म्हणजे देवांचं ऋण असतं, कारण ते आपल्याला पाऊस देतात, सूर्य आपल्याला उष्णता सूर्यप्रकाश देतो, इंद्र पाऊस देतो, वरुण जलाशय देतो, नद्या देवी किती कामं करतात, लक्ष्मी धन देते, सरस्वती विद्या देते, प्रत्येकावर आपलं ऋण असतं. ऋषी ऋण काय असतं? ऋषी आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि कुठचं ऋण आहे? भूत आप्त म्हणजे आपले रिलेशनशिप गेले आहेत, त्यांचं ऋण असतं आपल्यावरती. आई वडिलांचं ऋण असतं. अशा अनेक ऋणांनी आपलं जीवन बद्ध असतं. आणि ती ऋण असं म्हटलेलं आहे की शास्त्र वाचली की ऋषींचं ऋण मुक्त होतो आपण. शास्त्र वाचली नाही, भगवद्गीता भागवत, तर ऋषी ऋण मुक्त होतो आपण. यज्ञ केला तर देव ऋण मुक्त होतं. श्राद्ध केलं की पितरांचं ऋण मुक्त होतं. अशी याच्या पद्धती आहेत, असं काही टाईमपास शास्त्र नाही. जो मन में आहे व करो, सब कुछ ठीक आहे. आणि आपण आता हरे कृष्ण म्हणजे स्वीकार केला आहे, आता आपल्याला काहीच करायची गरज नाही, कारण आता आपण भक्त झालो ना. आपण आता भक्त झालं की ते भागवतात लिहिलेलं आहे, काहीच करायची गरज नाही, कसलंच ऋण लागू नाही. हो पण ते भक्तांना लागू होतं रे. ती व्याख्या भक्तांकरता आहे. आपण भक्त आहोत का आधी विचार करा. राहुल आम्ही भक्त आहोत ना, आम्ही हरे कृष्णामध्ये जप करतो. हरे कृष्ण चैतन्य महाप्रभू बोलले आहेत. भक्ताची व्याख्या काय? ते पहिल्या वर्षी बोलले जे व्यक्ती हरे कृष्ण महामंत्र म्हणते ती माझी भक्त आहे. दुसऱ्या वर्षी बोलले जे व्यक्ती सतत नाम घेते माझं, सततम कीर्तयंतु माम यतंतश्च दृढव्रतः, ते माझी भक्त आहे. आणि तिसऱ्या वर्षी परत व्याख्या दिली कोण भक्त आहे, ते म्हणे ज्यांना पाहिल्यावरती इतरांना हरे कृष्ण मंत्र म्हणायची प्रवृत्ती अशी प्रेरणा प्राप्त होते, ते माझे भक्त आहेत. तर दुसरी आणि तिसरी व्याख्या खूप कठीण आहे. पहिली व्याख्या आम्हाला लागू होते. पण माझ्याकडे एक भक्तची व्याख्या आहे, तुम्हाला पटली तर बघा, पटली तर घ्या, तुमची इच्छा. माझी भक्ताची व्याख्या असं आहे, जो कधीही भगवंतापासून विभक्त नसतो तो भक्त. आता विचार करा, आहोत का आपण? आणि समजा आपण आहोत, समजा आपलं आतून माहिती आहे, बाहेरून आपण दाखवतो नाही, पण आतून माहिती आहे की आपण एकदम भगवंताशी संलग्न आहोत, सततम कीर्तयंतु माम असे आपण आहोत. तरी पण 3.20 to 3.25 मध्ये म्हटलेलं आहे की तरी तुम्हाला कर्तव्य म्हणून ते करायचंच आहे. म्हणजे सुटका आहे का? नाही. स्वतःकरता करायचं आहे, आणि जर स्वतःकरता गरज नसेल तर इतरांकरता आदर्श म्हणून करायचंच आहे. यू हॅव नो एक्सक्यूज. म्हणजे याचा अर्थ काय? सर्वांनाच ते करायचं आहे. मग देव ऋषी निर्णाम राहा. आणखी एक ऋण राहिलं, राजाचं ऋण, जे आपल्याला राजा आपला तो रस्ते बनवतो, वीर खणतो आणि काय काय पुरवतो, विजली आणि काही रस्ते पुरवतो, शासकीय व्यवस्था, त्यांचं पण आपलं ऋण असतं ना. ते पैसे खातात पण काहीतरी करतात की नाही? ते ऋण लागतं. त्यांनी आपलं कर्तव्य 10% करावं, त्यांची मर्जी, त्यांचे भगवंत काही हिसाब किताब करतील. परंतु त्यांच्याकडून 10% पण, ते 90% खाऊन 10% जे आपल्याला मिळतं त्याचं पण आपल्यावर ऋण असतं. म्हणून आपण टॅक्स भरतो की ते आपलं ऋण आपण फेडायचं असतं. आणि राजा काय करतो? राजाला अनिवार्यपणे प्रजेचं 1/6 कर्म स्वीकार करावं लागतं. म्हणून शास्त्र म्हणतं की आपल्या इन्कमचा 1/6 भाग राजाला पण द्यावा, कारण तो अनिवार्यपणे तुमचं 1/6 कर्म घेत असतो, त्याला घ्यावंच लागतं. म्हणून राज्यकर्ता होण्याआधी 100 वेळा विचार करा. काही ना करता आपलं घ्यावं लागतं. आणि प्रजा पाप आपलं करत असते. प्रजा मांसाहार आणि नशा आणि जुगार आणि व्यभिचार करत असते प्रजा. ते कठीण काम आहे जगात जगणं. हां, म्हणून म्हटलं ना, यद यद आचरती श्रेष्ठस. सांगायचा मुद्दा असा आहे की चुकीच्या भ्रमात राहू नका की आपण हरे कृष्ण मंत्र जप सुरू केला की आपल्याला देवांचं, ऋषींचं, राजाचं, आप्तांचं, पितरांचं ऋण नाही असं गैरसमज करून घेऊ नका. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आणि गैरसमज झाला तर गुन्हे माफ होत नसतात. होतात का? आता लहान मुलाला ज्ञान नसतं की आता पूर्वीच्या काळी आपले आई बाबा, आई म्हणजे आई आजी, जमिनीवरती चूल पेटवायची, जमिनीवरती घराच्या बाहेर अंगणामध्ये किंवा शेतामध्ये किंवा असं म्हणजे अंगणामध्ये लिपून, है ना. आणि मग तिकडे कधी कधी पण तवा ठेवतो आणि ते खाली कंडे असतात ना, ते काय गवऱ्या टाकतो आणि मग भाजतो. कधी कधी काय म्हणजे एखादं काम निघतं, अरे ते पाईप बंद कर ते पाणी वाहून चाललं आहे, मग ती आजी तिकडनं उठते आणि ते बंद करायला ते पंप मशीन जे काय असतं ना ते, तितक्यात एक लहान मूल रांगत तिकडनं येतं. इतकं लहान पण नाही पण असं मस्तीखोर एक दोन वर्षाचं मूल, आणि त्याला वाटतं की छान स्टूल आहे म्हणून ते तव्यावर जाऊन बसतं. तर त्या अजाणतेपणी बसलेल्या लहान मुलाला तो तवा भाजेल का नाही भाजणार का, मुलाला कुठं नॉलेज आहे. खरं म्हणजे तव्याने त्याला माफ करायला पाहिजे ना, पण प्रकृतीचा नियम काय आहे, तुम्ही बसा किंवा मूल बसेल त्याचा पार्श्वभाग भाजणारच आहे. किंवा घरामध्ये मुलामध्ये मुलांना खूप अशी ओढ असते, ओढ कुतूहल असतं की ते सॉकेटमध्ये काय आहे, ते चार भोकं पाच भोकं काय आहेत ती, म्हणून प्रत्येक मुलं त्यामध्ये बोट घालत असतं. तर त्याला विजयने शॉक द्यावा की न द्यावा, देणारच शॉक. ते बघत नाही वीज की लहान मुलं आहे, अज्ञानी आहे का ज्ञानी मोठा मनुष्य आहे. हात लागला चुकून लागला, जाणून बुजून घातला, शॉक हा लागणारच. तशा पद्धतीने आपण जर अज्ञानापोटी म्हटलं की मला ठाऊक नव्हतं, दोष येणार तुमच्यामध्ये, त्रास होणारच, कष्ट होणारच. प्रकृतीचे नियम कोणी लांगू शकत नाही, भगवंत पण लांगत नाहीत. ते अधिपती आहेत, मया दक्षिण प्रकृती सुरतेस चराचरम, त्यांना पण ते लोक ते नियम पाळतात. स्वतः म्हणतात ना ते की मला काय कर्तव्य नाही आहे, नमाम कर्माणी लिंपती, मला काही कर्मला व्यक्त करत नाहीत, तरीही मी कर्म करत असतो. हे जर भगवंत इतके नम्रपणे त्यांनीच घातलेले नियम पालन करत असतील तर आपण कोण न पालन करणारे. तर आता एक आणखीन गोष्ट आवश्यक आहे जी खूप लोकांना ठाऊक नाही आहे, ते म्हणजे कुठचंही श्राद्ध, कोणाचंही श्राद्ध जे असेल ते महाभारतातील कथा वर्णन केल्याशिवाय कधीही सिद्ध होत नाही. तुमच्या घरी आईवडिलांचं श्राद्ध असेल, आजोबांचं असेल किंवा आपल्या भावाचं असेल किंवा मुलाचं पण असेल आपल्या, तरी त्या श्राद्धाच्या वेळी महाभारत कथा सांगणे खूप आवश्यक आहे. ती महाभारत कथा केल्याशिवाय ज्याचं आपण श्राद्ध करत आहे त्याला लाभ होत नाही, त्याची मुक्ती होऊ शकत नाही. हे महाभारताच्या महात्म्यामध्ये लिहिलं आहे. अगदी तुमच्या घरात काही यज्ञ असेल, समजा लग्न असेल त्याचा आपण यज्ञ करतो, किंवा ग्रहप्रवेशाचा यज्ञ करतो, किंवा आणखीन काही ऑफिस उद्घाटन करतो त्याचा यज्ञ करतो, नामकरण, गर्भवती संस्कार, अशा प्रत्येक संस्कारामध्ये विधी असतो 30 मिनिटाचा, पण यज्ञ करणं खूप आवश्यक असतं. प्रत्येक वेळी आपल्या गुरुजनांना आहुती अर्पण करणं खूप आवश्यक असतं, अग्निहोत्र करणं आवश्यक असतं. अशा प्रत्येक अग्निहोत्र आपण जेव्हा करतो कुठच्याही कारणामुळे, त्या अग्निहोत्रामध्ये सुद्धा 2 ओळींची महाभारत कथा ही झालीच पाहिजे, त्याचा यज्ञ संपन्न होत नाही. 2 ओळींची कथा म्हणजे काय सांगू तुम्हाला, आय एम टेलिंग यू ऑल दिस शॉर्टकट्स, जर वेळ नसेल तरी सुद्धा. शॉर्टकट काय आहे, महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं, त्यावेळी अर्जुनाला मोह झाला, तो म्हणाला मी युद्ध करणार नाही, तेव्हा भगवंतांनी त्याला गीता सांगितली. बस ही पण गोष्ट आली की नाही, ही पण एक गोष्ट आहे, 4 ओळींची गोष्ट. तेवढं तरी म्हणणं आवश्यक आहे. कोणी एका व्यक्तीने, जाणकार व्यक्तीने किंवा भक्ताने किंवा घरच्या व्यक्तीने किंवा त्या असत सभेमध्ये दुर्योधनाने ऑर्डर दिली, जा तिला घेऊन ये, मग तिला दुशासनाने ओढत आणली, मग दुशासनाने वस्त्र ओढायचा प्रयत्न केला, मग कृष्ण आले आणि तिला वाचवली, झाली गोष्ट आपली. अशा किती गोष्टी आहेत. कुंतीला मोह झाला म्हणून तिने तो मंत्र जपला आणि साक्षात कुमारी अवस्थेत सूर्यदेव आले आणि ते म्हणाले नाही 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 तुम्ही नका येऊ. मग सूर्य म्हणाले मंत्राची आज्ञा पण मला पालन करणं आवश्यक आहे, तुला पुत्र मी देणारच. तर नाही मी कन्या आहे. नाही, तुझ्या कानातून तो पुत्र होईल, तुझं कन्यत्व अबाधित राहील. आणि तत्क्षण तिच्या कानातनं मुलगा झाला तो कर्ण, झाली कथा आपली. 2 मिनिटाची कथा पण ते करणं खूप आवश्यक. ध्यानात ठेवा, तुमच्याकडे पुढे मागे कधी जा यज्ञ होईल किंवा इथे कधी यज्ञ होईल, काय काय कारण नाही, किंवा तुमचं मंदिर उभं राहील तिकडे कधी यज्ञ होईल, जिथे कधी यज्ञ होईल त्या ठिकाणी हे महाभारत कथा करणं आवश्यक आहे. आणि कोण मयत झालं तर श्राद्धाला, वर्षश्राद्धाला, तर्पणाच्या दिवशी कथा करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला मी सकाळी सांगितलं ना ती कथा, सुंदर कथा आहे, लांब कथा आहे खूप, ते आत्ता मी सांगणार तुम्हाला. सकाळी ती सांगताना आली, खूप लांबलं आपलं काम सकाळचं. तर मी ती संक्षेपमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. माझा जो रोग आहे तो आटोक्यात घ्यायचा प्रयत्न करणार आहे. खूप बोलायचा रोग आहे ना. तर एक ऋषी होते, त्यांचं नाव होतं मांडव्य मुनी, आणि ते तप करत होते एकदा बसलेले होते. तर काही लोक, चार चोर होते, त्यांनी चोरी केली काहीतरी आणि ते घेऊन धावत होते आणि त्यांच्या मागे सैनिक लागले होते त्यांना पकडायला. तर ते चार लोक जे आहेत ना, ते त्या मांडव्य ऋषींच्या आश्रमात घुसले आणि त्या आश्रमाच्या बाहेर तप करायला बसले होते, असे समोर तुळशीसमोर असे, आणि त्या झोपडीत घुसले आणि लपले आत पुढे जाऊन, त्या गुफेत गुफेत गेले त्यांच्या गुफेमध्ये. तर सैनिक धावतच आले आणि त्यांनी काय पाहिलं, ह्याही गए लोक. तर पाहिलं काय, तर एक मनुष्य असा बसला आहे. त्या म्हटलं, चोरी करके साधू का भेस बना के हमको उला उल्लू बना रहे हो क्या, असं केलं. मग त्यांना पण कैद केलं ध्यानस्थ ऋषींना, आणि मग आत गेले आणि त्या चौघांना पण पकडलं. मग त्यांना काय वाटलं की हा साधू त्याच्यात कॉन्स्पिरसीमध्ये आहे, म्हणजे त्या कटक अरसांमध्ये हा पण सम्मिलित आहे. तर साधू आणि चार असे पकडले, राजा खूप खुश झाला. राजाने इन्फॉर्म केलं राजांना की आम्हाला सापडले, त्यांचा मोरगा पण सापडला, तो एक साधू आहे, त्यांनाही पकडले आम्ही. राजाने सरसकट न बघता आदेश दिला, सुलीपे चढाव. सगळ्यांना सुळीवर चढवलं. कोणाला कल्पना आहे सुळी म्हणजे काय? ते असा मोठा भाला असतो, भयंकर मोठा, अणकुचीदार, एकदम मोठा, आणि वरून चकती असते, एक अशी चकती त्याच्यावरती ते माणसाला बांधलेलं असतं, त्याला लटकवायचं असतं. आणि 1, 2, 3 म्हटलं की त्याला सोडतात असं वरून, डोकंवर खाली गुदाम, आणि त्या गुदामध्ये तो भाला घुसतो आणि तो अख्खा घुसून खालून घुसून असा डोक्यातनं बाहेर पडतो आणि तत्क्षण तो मृत्यू पावतो. मनुष्य खूप उंचावरनं त्याला फेकलं जातं त्यात आणि बरोबर आपल्या गुदास्थानी ते भाला घुसतो, सुळी सुळी. तर सगळे चार लोक मिळून मरून गेले आणि हे जे ऋषी होते मांडवी मुनी, सगळ्यांनी ध्यानपूर्वक ऐका, तेवढे तपस्वी होते, तेवढे सिद्ध होते की ते त्यांनी ते त्याच्यावर बसले, ते आसन लावून त्यांच्यामध्ये घुसलीच नाही ती, फक्त गुदामध्ये घुसली थोडीशी, तर एक लहान त्रिकोण घुसला असा, बाकी मोठा भाला खालीच राहिला. आणि त्यांनी त्याच्यावर ध्यान लावलं आणि ते मेलेच नाहीत. तर सैनिकांनी राजाला इन्फॉर्म केलं, महाराज आम्हाला वाटलं हे पण गेले पण हे जिवंत आहेत अजून. तर राजा बघायला आले, कोण आहेत ते? तेव्हा त्यांना कळलं, अरे ते मांडव ऋषी आहेत. आपने बोला की एक ऋषी एक कोई मिला और पाच लोक मिले, मैंने बोल दिया लगा दो सुली पर, अरे मांडव मुनी आहेत, त्यांना सोडा तुम्ही. मग त्यांना सोडायचा प्रयत्न केला, ते सुळी निघे ना त्यांची. मग त्यांनी काय केलं, ती घुसलेली सुळी आहे ना ती आत अडकून बसली, त्यांनी तेवढी कापली तर ती अणी आहे ना अणी, ती आत राहिली आणि सुळी बाजू झाली. नंतर नाव काय पडलं, अणी मांडव्य ऋषी. तर तेव्हा ते रागावले, राजावर रागवले नाहीत, यमावर रागवले आणि सरळ यमलोकामध्ये गेले प्रश्न करायला की असा मी काय गुन्हा केला म्हणून तुम्ही माझ्या गुदामध्ये सुळी घुसवली. नाही रेकॉर्ड काढला, लहानपणी तुम्ही 5 वर्षाचे असताना खेल खेल में तुम्ही मुंग्यांच्या रांगेंच्या पार्श्वभागामध्ये सुई घुसवली होती. भिंतीवरती असं ना, भिंतीवरती खूप त्या मुलांना खूप कुतूहल असतं, ते इथं काहीतरी करतात त्या मुंग्यांना. तर यांनी लहानपणी त्या कुतूहलामध्ये त्या मुंग्यांच्या पार्श्वभागामध्ये सुई घुसवली होती, त्याच्याकरता हे तुम्हाला दंड मिळालेला आहे. त्यांना खूप राग आला. ते म्हणे 5 वर्षाचं वय किती अज्ञानी वय असतं, त्यांना कुठे ज्ञान असतं. तुमची जी घटना आहे ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, दंडविधान, तुमचं जे काय यमराजाचं दंडविधान आहे त्यात आत्ता बदल करा की 14 वर्षापर्यंत सगळ्या मुलांची जी पापं आहेत ती आई वडिलांनी भोगावीत. जेवढे अधिकारी पुरुष होता तो यमराज घाबरले आणि लगेच घटना दुरुस्ती केली. आजही तुम्हाला हे माहिती पाहिजे आई वडिलांना, की 14 वर्षापर्यंत तुमच्या मुलांचे सगळे गुन्हे तुम्हाला त्यांचे कर्म भोगावे लागतील. आणि 14 वर्षामध्ये तुम्ही त्यांना संस्कार दिले नाहीत तर मग त्याच्यानंतर पण ते करतील ते तुम्हाला बघायला लागेल. का? कारण 14 वर्षामध्ये अज्ञान आहे म्हणून. पण 14 वर्ष दिली कशाला? तुम्ही त्यांना शिकवाल काहीतरी, संसार द्याल, चांगले कार्य शिकाल आणि त्यांना पण मुक्त काळ तुम्ही मुक्त व्हाल. तर त्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी, ज्या दिवशी घडलं इतिहासामध्ये, त्या दिवसापासून अजून तोच कायदा आहे की लहान मुलांचे सर्व बापं जे असतात ना, ती आईवडिलांना भोगायला लागतात. समजा लहान मुलांचा जन्म झाला राहू दशेमध्ये, भयंकर कष्ट, ते सर्व कष्ट आईवडिलांना होतात. जे काही कष्ट आहेत ते मूल तर मूल असतं, ते निर्भर असतं आईवडिलांवरती. कष्ट आईवडिलांना भोगायला लागतात खूप. एनिवेज, तर त्यांचा इतका राग होता त्या मुलींना की असं कसं तुम्ही करता. मग त्यांना ते कळलं यमराजाला की आता मला हे शाप देणार. असा मूड करतो ना, मूड बघितला कळतो ना, मूड कसा एकदम ॲग्रेसिव्ह मूड आहे. तर ते आधीच आपलं ते एक डिफेन्सिव्ह सुरक्षात्मक त्यांची त्यांना पवित्रा घेतला. त्यांनी काय पवित्रा घेतला? बघा तुम्ही मला शाप देणार असाल ना तर एक काम करा, मला राजा नका बनवू तुम्ही. का? राजाला काही गोष्टी ना न आवडता पण कराव्या लागतात. जसं रामचंद्र प्रभूंना सीतेला पाठवून द्यायला लागलं, पण ते धोबी काहीतरी बोलला तर पाठवून द्यायला लागलं. सीतेची अग्निपरीक्षा घ्यायला लागली, कारण राजधर्म हा पतिधर्माहून श्रेष्ठ धर्म आहे. सो जर पतिधर्म आणि राजधर्माचा संघर्ष झाला तर राजधर्म पालन करावा असं संकेत आहे. पण राजाला खूपदा असं आपलं कौटुंबिक सुख वगैरे त्याग करून असं काहीतरी काम करायला लागतं. म्हणून राजा नका बनवू. दुसरं, दासीपुत्र नका बनवू. का? दासीला, दासीपुत्राला, म्हणजे दासीपुत्राला मालिक काय सांगेल ते करावं लागतं. तुम्हाला पटो वा न पटो, तुम्हाला दारूचा ग्लास घेऊन ये, तुम्हाला घेऊन जायला लागतं. बकरा मारून घेऊन ये, तुम्हाला घेऊन जायला लागतं. कारण ते काम आहे तुमचं. तर दासाला स्वातंत्र्य नसतं. महाराज हे करू नका हो, माझ्याकडनं हे काम करून घेऊ नका, हे पाप आहे, गप बस, नंतर कामावरून काढून टाकीन, दुसऱ्याला ठेवीन. तर मला तुम्ही दासीपुत्र बनवू नका. तिसरं, मला चांडाळ नका बनवू. कारण चांडाळ कुत्रा पण खायला लागतो त्या चांडाळाला, तर ते एकदम खूप लाजीरवाणं जीण आहे, ते मला नको आहे. तर राग आलेले मुनी कसे असतात? तुला हे आवडत नाही ना, तुला मी हेच छाप देणार. तू राजा होशील, दासीपुत्र होशील आणि चांडाळ पण होशील. 3 जन्म घेशील तू. एक जन्म कोण? युधिष्ठिर महाराज. दुसरा जन्म कोण? विदुर. आणि तिसरा कोण? वाल्मिकी ऋषी, द्वापर युगातला, त्रेतायुगातला नाही, रामायणकार नाही, दुसरा एक होता वाल्मिकी ऋषी. तर हे वाल्मिकी ऋषी जे होते ना, ते तिकडेच होते. कुठे? हस्तिनापुरामध्ये. आणि अतिशय जन्म खूप नीच होता, पण इतके मोठे भक्त होते की तुळशी वृंदावनामध्ये अशी चौककडे तुळशी मध्ये बसायचे आणि दिवसरात्र जप करायचे. आणि असं पाणी भरलं सभोवताली. कसलं पाणी? अश्रुप्रवाहाचं पाणी सर्व ठिकाणी पसरलेलं. असे प्रचंड भक्त होते ते. तर महाभारत जिंकलं ना पांडवांनी, मग महाराजांनी राजसूययज्ञ केला. कोणी? युधिष्ठिर महाराजांनी राजसूययज्ञ केला. त्यामध्ये अनेक दिवस असं म्हणतात की लाखो लोकांची पंगत उठायची ब्राह्मणांची. डिस्पोजेबल गोल्डन प्लेट्स, जेवण केलं की प्लेट फेकून द्यायची आणि ती मग काही लोक घेऊन जायची, काही लोक घ्यायची पण नाही, त्याविषयी ताटं सोन्याची पडलेली असायची. हां, तर त्या यज्ञाच्या सुरुवातीला सगळ्यांना बोलवलं त्यांनी. अरे महाराजांचं यज्ञ म्हणजे चक्रवर्ती सम्राट बनले आपले महाराज म्हणून द्वारकेतनं सगळ्या राण्या आल्या होत्या, कुंती आली होती, द्रौपदी आली होती, सगळ्या देशदेशीचे ब्राह्मण राजपत्नी सगळे आले होते. म्हणजे आता जागतिक महोत्सव होता तो. एव्हरीबडी हॅड कम, कृष्णा ऑल्सो हॅड कम. तर कृष्णाने काय म्हटलं? हा बघ द्रौपदी, तू याची हे आहे ना, म्हणजे यजमान स्त्री आहेस ना, राजा तुझे पती आहेत ना, मग तू सगळ्यात मेन, तुझं स्थान आहे. तर तुझ्या नवऱ्याच्या यज्ञामध्ये जर तो सफल झाला तर माझा शंख जो आहे ना तुम्ही जे ठेवतो मध्य ठिकाणी, तो आपोआप वाजेल. मग तुम्हाला कळेल की तुमचा यज्ञ सफल झाला म्हणून. नाही वाजला म्हणजे काहीतरी त्रुटी आहे, ते तुला पूर्ण करायला लागेल. आणि तो क्या मोठ्या ठिकाणी असा ठेवून दिला शंखासामध्ये. आणि पुरोहितांच्या आज्ञेप्रमाणे सर्व त्यांनी केलं, सर्व सगळ्यांना भोजन बिजन जे दक्षिणा सर्व कर्म आणि समावर्तन कर्म यज्ञकर्म पूर्वकर्म समा यज्ञकर्म समावर्तन असं पूर्ण समापन सर्व 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 केलं, सगळा कार्यक्रम संपला तरीही शंख वाजला नाही. मग द्रौपदीने कृष्णाकडे पाहिलं काय झालं, ते म्हणाले की निरपेक्ष निर्मोही अशा साधूने तुमच्याकडे जेवण नाही केलं अजून, ते कमी राहिले तुमच्याकडे. तर युधिष्ठिर महाराज हसले, त्यामुळे ह्या जगामध्ये निरपेक्ष निस्वार्थी आणि असं कोण असू शकतं, तरी तुम्ही म्हणता तर सांगा कोण राहिलं आहे. ते म्हणे तो तुमच्याच राज्यामध्ये आहे. कोण आहे, त्याने वाल्मिकी ऋषी. ते म्हणे जन्माने चांडाळ आहेत परंतु अतिशय अतिशय निरपेक्ष निस्वार्थ आणि निस्पृह ऋषी आहेत ते. ते तुमच्याकडे जेवायला नाही आले, तुमच्याने बोलवलं पण नाही, मला माहीत पण नाही. तर ते म्हणाले सांगा आम्ही जगत निघतो. अर्जुन म्हणाले भीमसेनाने मी दोघं निघतो, तुम्ही दोघं जा आणि ह्या ठिकाणी तुम्हाला भेटतील ते. तर दुरूनच त्यांनी पाहिलं की हे तुळशी वृंदावनाच्या मध्ये बसून ना जप करतायत आणि नद्या वाहत्यात, नद्या नुसता अश्रूंच्या. त्यांनी लांबूनच दंडवत प्रणाम केला आणि म्हणाले की महाराज तुम्ही आमच्या यज्ञात जेवायला नाही आले, आम्ही तुम्हाला महाराजांच्या वतीने आमंत्रण द्यायला आलो आहोत. तर ते काय म्हणतात की दररोज तुमच्या ऋषी भोजनानंतर जे ताटं बाहेर पडली ते मी चाटून रोज खात होतो. जाऊन तुमच्या यज्ञात मी भोजन केलं आहे, जे काय उरलेलं असतं ते मी एकत्र करून रोज तिथे जाऊन खात होतो सगळ्यांचं झाल्यानंतर. त्यामुळे आय विटन मी खाल्लं तुमच्या यज्ञामध्ये. नाही नाही नाही, भगवंताची अशी इच्छा आहे की तुम्हाला योग्यपणे बोलवून बसवून तुम्हाला वाढून दक्षिणा देऊन जेवण करणं खूप आवश्यक आहे, त्याकरता तुम्हाला मी नम्र विनंती करण्याकरता आलेलं आहे, तुम्ही या. मग ते खूप असं संकोच करून निघाले, बरं ठीक आहे एवढे मोठे भक्त आम्हाला आमंत्रण देत आहेत तुम्ही जायला पाहिजे. त्यांना बसवलं आणि तिकडे जेव्हा बोलवायला गेले ना दोघंजणं, तेव्हा भगवंतांनी द्रौपदी आणि त्यांच्या पत्नी इत्यादी सर्व महान 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 अन्नपूर्ण देवी देव्यांना सांगितलं की आज तुमच्या आयुष्यातलं सर्वोत्तम ब्राह्मण जेवण करायला येणार आहे. आज असा ब्राह्मण तुम्हाला असा म्हणजे असा असा वैष्णव, ब्राह्मण नाही असा वैष्णव तुम्हाला कधीच मिळणार नाही. तर आज हे सर्वोत्तम ब्राह्मण जेवण भोजन जे आहे वैष्णव भोजन ते प्राप्त होणार आहे. तर तुम्ही प्रत्येक स्त्री जे आहात ते पाककुशल स्त्री आहात. तुम्ही प्रत्येक तुम्ही द्रौपदी म्हणा किंवा सत्यभामा म्हणा कोणी पण म्हणा, तर तुम्ही तुम्हाला जे काय बेस्ट येतं ना ते तुम्ही आज बनवा. हा समजा तुमच्याकडे कोणी आहे, किती बायका आहेत तुमच्याकडे, कोणतरी व्ही व्ही आय पी जर येणार असेल तर तुम्ही एक वस्तू बनवाल का? तुम्हाला एक वस्तू मस्त येते म्हणून तुम्ही एकच वस्तू बनवाल का? फक्त खीर बनवाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले तर तुम्हाला खीर छान येते म्हणून तुम्ही एकच फक्त एकच आयटम बनवा, असं असतं का? तुम्ही 10 आयटम बनवणार, 20 आयटम बनवणार. तसं प्रत्येक स्त्रीने आपापल्या पद्धतीने बेस्ट ऑफ बेस्ट असे 10-20 आयटम बनवले. तर इतक्या राण्या, त्या द्रौपदी, त्यात कुंती, अशा किती गोष्टी, किती बायका होत्या, सर्वांनी हजारो गोष्टी बनवल्या. आणि ते मुनी आले आणि बसले, त्यांना ते वाढून त्यांना बसवलं आणि सगळे पदार्थ असे मांडले समोर त्यांच्या, हजारो पदार्थ. आणि प्रत्येक राणीला प्रत्येक बाईला अशी उत्सुकता आहे की तो माझा खाईल का, म्हणजे एवढा त्याचा हात पोचेल का, तो मागेल मला हे द्या, असं सगळ्यांची उत्सुकता आहे. सगळ्या बायका अशा उभ्या आहेत आणि ते एकच मनुष्य बसलेला जेवायला, आणि कृष्ण इथं उभे आहेत, पांडव इथं उभे आहेत, सगळं असं फार मोठी सभा आहे अशी आणि एकच मनुष्य जेवायला बसलेला आहे, कारण ते एकच बाकी आहे शंख वाजण्याकरता. तर त्याने काय करावं, इतकं निस्पृह ऋषी, त्याने मला एक वाडगं घेऊन या, वाडगं असं भांडं खोलकट असं, आणि तुम्हाला काय काय वाढायचं आहे ते आता टाका तुम्ही, गोड तिखट खारट तळलेलं काय असेल ते, त्यात पुरी चपाती भाकरी काय जे असेल ते त्यात टाका एकत्र. म्हणजे याचा अर्थ काय, त्यात गोड पण, त्यात डाळ पण, त्यात सॉलिड पण, त्यात लिक्विड पण, सगळं एकत्र. मग काय सगळे लोकांनी एकमेकांना पाहिलं असं काय हा ऋषी, आम्ही उदक बनवलं सगळे मिक्स करून खाण्याकरता, समजा तुम्ही 5 पदार्थ बनवले, मी एक डबा घेतला त्याला मिक्स करून खाल्लं, म्हणजे काय एवढं, मी ही भाजी वेगळी केली, ती भाजी वेगळी केली, हे गोड वेगळं केलं, हे सुकं गोड, हे ओलं गोड, हे पातळ गोड, एवढं वस्तू केल्या यांनी सगळं मिक्स करून खाऊन टाकलं. तसं त्यांनी केलं. द्रौपदीला वाटलं अरे काय रे एवढं आम्ही एवढं मस्त बनवलं, पण काय करणार, आता ऋषींची इच्छा आहे. त्याने त्याला सगळ्यांनी वाढलं आपापलं काय असेल ते, त्याने मस्तपैकी मिक्स केलं आणि खाल्लं. तो शंख जो आहे ना तो असा पू आणि थांबला. कळलं तुम्हाला शंख कसा वाजला पाहिजे? पू 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 म्हणजे नीट वाजला शंख. पण नुसताच पू असा वाजला आणि बंद झाला. परत द्रौपदी कृष्णाकडे पाहिलं, आता काय आणि काय राहिलं? तर त्यांनी द्रौपदीला बाजूला बोलवलं, सांगितलं त्यांनी जेव्हा म्हटलं ना तुला की एक वाडगं दे आणि तुम्ही जे काय हवं ते त्यात टाका, त्यावेळी तुझ्या मनात काय विचार होता? तर ती म्हणाली असा विचार होता, असेल वैष्णव पण हाय चांडळच ना, त्याला कुठे माहिती आहे कसं खायचं ते. म्हणजे ब्राह्मणांना माहीत असतं कसं खायचं असतं ते. आधी आधी आपण काहीतरी कडू खातो, मग बाकीच्या वस्तू खातो, मग शेवटी गोड खातो, असं एक पद्धत आहे जेवायची. प्रत्येक ठिकाणी अशी पद्धत आहे. वृंदावनामध्ये आधी गोड खाऊन सुरुवात करतात, मग बाकीचं खातात, मग पुन्हा गोड खातात एंडला. तसं प्रत्येकाची एक पद्धत असते. तशी ब्राह्मणांना माहिती असते की आधी काय खावं, जेवावं कसं, ते ब्राह्मणांना माहीत असतं. पण ती काय म्हणते, आहे तर चांडाळच ना. चांडाळ म्हणजे कोण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार लोक खूप उच्च स्तरावरती आहेत. शूद्रपण, त्याच्या खाली यवन, मांस खाणारे पण डुक्कर न खाणारे, त्याच्या खाली म्लेच्छ, मांस प्लस डुक्कर खाणारे, त्याच्या खाली चांडाळ, मांस डुक्कर आणि कुत्रा पण खाणारे, आणि त्याच्या खाली त्याचं वर्णन नाही आहे ते. आजकाल ते चायनीज आणि लोक ते झुरळ आणि साप आणि काय 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 खातात, खेकडा आणि मच्छर पण खातात, माशा पण खातात. हां, सिंगापूरला आमचे एक भक्त गेले होते, त्यांना कुठे पण असं म्हणजे शाकाहारी अन्न मिळेलच ना, सर्व ठिकाणी आपलं हेच होतं. तर म्हणे कुछ व्हेजिटेरियन है क्या? हां, ये हमारा हॉटेल में व्हेजिटेरियन आहे. तर म्हणे क्या है? बहुत खुशी से बहुत दिन के बाद मी व्हेजिटेरियन खाना मिल रहा है, व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. त्यांनी विचारलं एवढं म्हणजे आनंदी विचारलं, काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे केक आहे, व्हेजिटेरियन केक. तर म्हणे कसला केक आहे? तर म्हणे फ्लाय केक्स. म्हणजे काय? माशांपासून बनवलेला केक. माशा म्हणजे फ्लाईज, कारण ते माशांना ते शाकाहारी मानतात. मासे म्हणजे माशा किंवा मच्छर किंवा झुरळ हे शाकाहारीमध्ये त्यांचं. एवढी हीन संस्कृती जगामध्ये उपलब्ध आहे. तर ते लोक चांडाळाच्या पलीकडचे आहेत, त्यांचं वर्णन पण कुठे दिलेलं नाही आहे, त्यांचं कुठे वर्गीकरणच नाही आहे. तर चांडाळे ह्या स्थितीचे लोक आहेत. तर त्यांनी काय विचार केला की आहे चांडाळच ना शेवटी, असं विचार करून त्यांना त्यांनी वाढलं. ते म्हणे फक्त वाढणं आवश्यक नसतं, इम्पॉर्टंट नसतं, त्याच्यामागची भावना पण इम्पॉर्टंट असते. मी कसं वाढता, आपण काय म्हणतो किती खातो पाहुणा, मी चार वाट्या खीर दिली अजून मागतोय. अरे काय ब्रिजवासी, हां सहा वाट्या खीर झाली अजून अजून द्या म्हणतायत, बापरे. तर काय असतं, ती कंजूशी असते. असं म्हटलं की ती कंजूशी पण त्यांना आपण देतो आपल्या वाढण्याबरोबर. अन्न वाढत असतो त्याबरोबर आपली भावना पण वाढत असतो. कंजूशी तर कंजूशी किंवा राग किंवा क्रोध किंवा द्वेष किंवा टीकाची भावना तुझ्या मनामध्ये, ती तुच्छतेची भावना होती म्हणून ते वाजला नाही शंख तुझा पूर्ण. मग आता काय करायचं? आता उपाय तुम्हीच सांगा. ते म्हणाले त्यांनाच जाऊन विचारा की तुम्ही असं का केलं. ते जेव्हा तुम्हाला सांगतील समजावून तेव्हा तुम्हाला कळेल. मग ते काय म्हणाले, द्रौपदी म्हणाली महाराज तुम्ही असं का केलं, तुम्ही असं करायला पाहिजे ना ही वाढ. ही भाजी कोणी केली? हां द्रौपदी, मी केली. हां ती पुन्हा वाढ म्हणजे ॲप्रिशिएशन. ही चटणी कोणी केली? कुंती मातेने केली. ती मला आणखी वाढा म्हणजे कुंती मातेला ॲप्रिशिएशन. असं करून तुम्ही जेवलं असतात ना तर मला खूप आनंद झाला असता, पण तुम्ही सगळं एकत्र केलं आणि मिक्स केलं आणि आम्हाला काय किंमतच नाही, आम्ही काय केलं आणि कुणी किती वाजता. आमचे महाराज कसे विचारतात, हा डोसा कोणी बनवला? तुम्ही बनवला का? ठीक आहे चांगला, छान बनवला होता. हे भाजी कोणी बनवली? तुम्ही बनवली का? हो छान छान. तर ही पद्धत आहे, म्हणजे आपण जेवावं आणि त्याची तारीफ पण करावी आणि त्या बनवलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन द्यावं असं आपलं शिष्टाचार आहे. तर ते काय म्हणतात, त्याचं उत्तर काय की अन्न जे आहे ना, अन्न ते स्वतः नैवेद्यापूर्वी परमात्माच असतं, परब्रह्म. तर अन्न हे स्वतःच परब्रह्म आहे आणि ते भगवंताला अर्पण केलं तर त्यांचा अधिकार आहे ते खायचा, आपला अधिकार त्यांचा खायचा नाही आहे. तर ते अन्न ॲज इट इज परमात्मा परब्रह्म आहे, आपण ते नैवेद्य करतो त्याचा पूर्ण अधिकार भगवंताचा असतो खायचा. मग आपल्याला काय उरतं? प्रसाद. आणि ती वस्तू नाही उरत, भगवंताचा जो अमृतमयी लाल रस आहे तो त्यात मिक्स झाला आहे, केवळ त्याच्यावरती आपला अधिकार असतो, अन्नावर नसतो. की भात प्रसाद, खीर प्रसाद, भाजी प्रसाद, मोदक प्रसाद त्याच्यावर नसतो. त्याला जे काही भगवंताची प्रेममयी रस त्यात लिप्त झाला आहे तो फक्त आपला अधिकार असतो. आणि तो प्राप्त करण्याकरता वेगळं खायची गरज काय? ते मिक्स करा आणि खा, तो रस प्राप्त होणार तुम्हाला, तोच आपला अधिकार आहे. आणि मला काय त्यामध्ये तुमच्या भावनेबद्दल काही राग नाही, काही नाही, मी संतुष्ट आहे, आशीर्वाद आहे. तेव्हा तो शंख पूर्ण वाजला मोठ्याने, तीनदा वाजला, म्हणजे अन्न पण वाढलं त्याला, निस्पृह निस्वार्थ ब्राह्मणाला म्हणजे त्या वैष्णवाला, आणि त्याने पण संतुष्टीने प्राप्त केलं, मनात किंतु परंतु नाही, आणि यज्ञ संपन्न झाला. आता तो ब्राह्मण जो होता, म्हणजे सॉरी पुन्हा पुन्हा ब्राह्मण येतो, तो जो वैष्णव होता चांडाळ वाल्मिकी ऋषी, ते इतके म्हणजे इतके नम्र होते की त्यांनी कधीच कोणाला कळलं नाही की ते कुठे आहेत आणि काय आहेत, ते कोणाला माहिती नव्हतं त्याच्याबद्दल. पण आता ह्या प्रसंगामुळे काय आलं ना, एकदम ते प्रसिद्ध झाले, राजदरबारातल्या लोकांसमोर, एकदम राजवंशातल्या बायकांसमोर एकदम त्यांचं प्रसिद्ध झाले की एवढे महान ऋषी आहेत ते, की ह्यांच्यामुळे जेवणामुळे महाराज युधिष्ठिर यांचा यज्ञ संपन्न झाला. म्हणजे हेडलाईन्स ते म्हणाले, भगवंताला म्हणाले, भगवंता आजपर्यंत मी गुप्त होतो पण आज तुमच्या ह्या लीलेमुळे माझी ख्याती सगळ्यांकडे पसरली, मला आता जगणं अशक्य होणार आहे. कारण काय होणार आहे? जाईल तिथे किंवा मी असेन तिथे, लोक येऊन पाया पडणार, दक्षिणा देणार, फळं देणार, पैसे देणार, महाराज आशीर्वाद द्या, महाराज मुलगा होऊ दे, महाराज पैसे मिळू देत, महाराज माझं जीवन हराम होऊन जाईल. आजपर्यंत मी एकांत भजन करत होतो, याच्यामुळे शक्य होणार नाही, म्हणून मला तुमची आज्ञा हवी आहे, मला आत्ताच परलोकी प्रयाण करायचं आहे. लोकांनी पहिल्या भक्तीने भेटायला यायच्या आधीच मला इकडून निघून जायचं आहे, मला परमिशन द्या. तर भगवंतांनी परमिशन दिली त्यांना, असा आशीर्वाद दिला. आणि सगळ्यांच्या देखत त्यांचा जो आत्मा आहे, त्यांचं तेज आहे, तेज ते महाराज युधिष्ठिरमध्ये विलीन झालं आणि ते सगळ्यांच्या समोर विमानात बसून गौलोकधामी प्रयाण करते झाले वाल्मिकी ऋषी. तर ही कथा महाभारतातली कथा आहे, अतिशय उत्कृष्ट कथा, त्यामध्ये खूप बोध आहेत की आपण कसं जेवावं, इतरांकडे कसं जेवावं आणि आपण कसं वाढावं, जेवण करताना काय भावना असावी, वाढताना काय भावना असावी, असे खूप सूक्ष्म सूक्ष्म ज्ञान त्यामध्ये दिलेलं आहे. आणि आपलं हे शास्त्र जे आहे ना, ते इतकं समृद्ध शास्त्र आहे की प्रत्येक लहान सहान गोष्ट आपल्याकडे शिकवलेली आहे की असं करायची. एकदा ना मसुरी या ठिकाणी राधानाथ महाराज, श्रीधर महाराज आणि महानिधी महाराज असे चार पाच महाराज आणि काही ग्रहस्थ, काही माताजी प्रभुपाद डिसायपल हे हिंदी शिकण्याकरता गेले होते. आणि तिकडे गोविंद प्रभू आपले ब्रह्मचारी सेवक होते महाराजांचे, ते जेवण करायचे आणि वाढायचे. तर कधी कधी काय व्हायचं ना की आपले आहेत चार पाच माणसं, पण त्यांच्या त्यांना भेटायला काय 10-15 माणसं यायची. आणि मग जेवणाची वांदे व्हायचे ना, आता मी चार लोकांचं जेवण केलं आहे आपल्या लोकांकरता आणि सडनली त्यांचे पाहुणे आले आणि महाराज म्हणतात यांना पण वाढा, तर ते आता जेवण करायला पण वेळ नाही आणि ते कसं करायचं, वाढायचं कसं? तर मग सगळ्यांना थोडं थोडं वाढू नाही का, म्हणजे आता 5 लोकांचं गोड केलं आहे ते 15 लोकांना वाढायचं, म्हणजे कसं कमीत कमी वाढायचं ना. तर ते गोविंद प्रभू सगळ्यांना असं ते म्हणतात ते आण ना, मग ते आणत नाही परत ते, कारण नाहीच आहे ना ते, सगळ्यांना द्यायचं आहे. तर त्यांना महाराजांनी बोलवलं इथे, ते म्हणाले की तू त्या गोडाबरोबर तुझी कंजूशी पण त्यांना वाढत आहेस, म्हणून आपल्याकडे आपण जेव्हा जेवण बनवतो त्याच्याकरता एक नियम आहे. समजा आपल्याला आपल्या आश्रमाची संपत्ती एवढी जास्त नाही आहे, तर आपल्याकडे कमी पैसे असतात, तर अशी वस्तू बनवूच नाही जी आपण लोकांना पोटभर देऊच शकत नाही, अशीच वस्तू बनवावी ती लोकांनी पुन्हा म्हटलं तरी द्यावी. कारण एकदा आपण म्हटलं ना की हे नाही हे एकच आहे, तर लोकांना दुःख होतं ते. मी दाखवता पात्रभर 50 गुलाबजामून आणि त्याला म्हणता तुला एकच मिळणार, मग त्याला ते दुःख होतं. म्हणजे तुम्ही जर ते केलंच नसतं ना तर गोष्ट वेगळी होती, पण तुम्ही ते केलं, समोर ठेवलं आणि दाखवलं आणि म्हटलं की ह्यातलं तुम्हाला एकच मिळणार, तर ते काय होतं, करून ठरवून तुमचं दुःख त्याला मिळणार. म्हणून म्हटलेलं आहे की जेवण बनवणं, सगळ्या बायकांनी पुरुषांनी ऐका ध्यान देऊन, जेवण बनवणं, जेवण नैवेद्य करणं देवाला, ते लोकांना वाढणं, हे सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या प्रत्येकाची भावना जी आहे ती त्या उतरत असते. जेवण करताना जर कंजूशी असेल तर ती तिकडे उतरणार, जेवण देवाला देताना तर काय भावना असतील तिथे उतरणार, वाढताना जर कंजूशी असेल ती त्या उतरणार. किती खातो हा मनुष्य, किती असं म्हणून वाढलं किंवा खुल्या दिलाने वाढणं, या प्रत्येक भावनेचा प्रादुर्भाव त्या अन्नामध्ये होतो आणि त्या अन्नासकट त्याच्यामध्ये ती भावना प्रवेश करते. म्हणून कंजूस माणसाला कधीही वाढायला उभं करू नये. आणि शास्त्र सांगतं आपलं असं की मंदिरामध्ये सगळ्यात वरिष्ठ कोण आहे, त्यांनी उदार हस्ते जेवण वाढावं. नवीन भक्ताला किंवा पगारी व्यक्तीला तिथे वाढायला उभं करू नये कधीच. कारण दोन गोष्टी होतात, तो पगारी मनुष्य असतो ना, तो मालक नसतो, पण ज्या क्षणी त्याला तो पात्र मिळतं वाढायला तेव्हा तो मालक बनतो. ह्या पालक पात्राचा मालक मी, ह्यातून किती कोणाला द्यायचा ह्याचा माझ्या अधिकारामध्ये, असं त्याला एक भावना निर्माण होते, खोटी खोटी टेम्पररी भावना निर्माण होते. आणि मग तो तिकडे मग आपला अधिकार सांगतो, ए आपला मित्राला की त्याला 2 चमचे, त्याला 1च चमचा, असं तो करणार. त्याचे मित्र आले की त्याला तो भरपूर देणार, 2 गुलाबजाम 4 गुलाबजाम घेणार म्हणणार, आणि कोण अनोळखी आला तर ए एकच मिळणार, पुढे जा असं म्हणणार. आणि कंजूस व्यक्ती आहे भरपूर पण देणार नाही, तो थोडा थोडाही दे का. म्हणून मंदिराचा नियम आहे, वैष्णवांचा नियम आहे की वैष्णवाच्या पंक्तीमध्ये सर्वात वरिष्ठ भक्त कोण आहे, त्यांनी वाढायला उभं राहायचं असतं. आणि त्या शुद्ध भावनेने उदारतेने न कंजूशी करता त्यांनी वाढायचं असतं. आणि नियोजकांनी असं काम करत असतं की जे अनलिमिटेड वाढणं शक्य आहे तोच पदार्थ बनवा. 10 वर्ष खिचडीच खायला घाला हरकत नाही, पण ती अनलिमिटेड द्या लोकांना. काहीतरी एखादा आयटम बनवायचा मोजका आणि मग लोकांना 1/2 गुलाबजामून आणि 1/2 गुलाबजामून असं नाही करायचं. त्यांनी लोकांना सुख कमी दुःख जास्त होतं. आणि तुम्ही कुठच्याही व्यक्तीला वाढताना त्यांना दुःख देऊ शकत नाही, तो अपराध आपल्याला लागतो. तुमची पंगत असेल किंवा नसेल, तुम्ही फक्त वाढायला आले असाल, तरी पण वाढणाऱ्या जेवणाऱ्या माणसांना दुःखी करणं हा यजमानांचा मोठा अपराध आहे, सगळ्यांना लागणार तो अपराध. तर प्रसाद खायला घालणं हे एक मोठं शास्त्र आहे, ते कसं घालावं आणि कशा भावनेने करावं आणि कुठच्या लोकांना निवडावं, ते बनवायला, खरेदी करायला, नैवेद्य करायला, वाढायला, कोणाला निवडावं हे शास्त्र आहे. कुठच्या एरियाकडे ये इथे एक डाळ वाटू, ये घे तांदूळ वाट, असं नाही करायचं कधीच. ती टीम आधी विचारपूर्वक बनवायची आणि मग सर्व योजना करायची. तर ह्या सगळी जी कथा आहे ही मी सांगितली महाभारतची कथा म्हणून, म्हणजे जी काही तिथी आज असेल श्राद्धाची तर्पणाची, त्या सर्वांना ती लाभ होईल म्हणून मी महाभारताची कथा सांगितली. तर इन शॉर्ट, मनुष्यजन्म घेतल्यानंतर या कर्तव्यापासून आपण मुक्त नाही होऊ शकत कर्तव्य केल्याशिवाय. सर्वांनाही कर्तव्य करणं आवश्यक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.